श्री चैतन्य मनोभिष्टम् स्थापितं येन भूतले स्वयं रूपा ददाति स्वपदान्तिकम् वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्रीयद्वैता गदात्मा श्रीवा सद्गौ भक्तवृन्द हरे कृष्णा राजविद्या राजगृहं पवित्रम् इदमुत्तमम् प्रत्यक्ष अवगमं धर्मं सुसुखं कर्तुम् अव्ययम्। भगवान श्री कृष्ण आपल्याला स्वतःच भगवद्गीतेची ओळख सांगतायत की सर्वात उच्च अशी विद्या आहे, कारण बाकी सगळ्या विद्या आपल्याला थोडी मदत करू शकतात, परंतु ही राजविद्या जी आहे ती सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च असल्या कारणानं आपल्याला सर्वोच्च ज्या समस्या आहेत जन्म मृत्यू जरा व्याधी त्यातनं आपल्याला त्या मुक्त करू शकतात, आणि म्हणून भगवंत ह्याला राजविद्या म्हणतायत। राजगुह्यम जरी राजविद्या असलं सर्वोच्च जरी असलं तरी राजगुह्यम हे अतिशय गोपनीय असं ज्ञान आहे, आणि म्हणून भगवान सांगतात की हे पवित्र असं ज्ञान आहे। आणि हे ज्ञान आपण पाहिलं की मनुष्य जीवनाचं ध्येय आहे आहार निद्रा भयमैथुनांच्या सामान्य पशुवीर नराणाम धर्मही देशामधी को विशेष धर्महीन पशुवीर नराणाम, केवळ आहार निद्रा भय आणि मैथुन हे करत राहणं हे मनुष्य जीवनाचं ध्येय नाही आहे, हे पशु सुद्धा करतात। धर्मही देशामधी को विशेष मनुष्य जीवन हे केवळ धर्माचं पालन करण्यासाठी आहे, कारण बाकी सगळ्या गोष्टी आहार निद्रा भय आणि मैथुन ह्या पशुयोनीमध्ये सुद्धा आपण करू शकतो पशुच्या शरीरामध्ये, परंतु धर्म म्हणजे काय हे आपण केवळ मनुष्य जन्मामध्ये समजून घेऊ शकतो। म्हणून धर्मच साक्षात भगवत प्रणीतम प्रत्यक्ष भगवंताने सांगितलेला जो मार्ग आहे तो धर्ममार्ग, आणि हा धर्ममार्ग सगळ्यांना का कळत नाही त्याचं कारण की तर्को अप्रतिष्ठ श्रुतयो विभिन्न नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्व निहा गुहाय महाजनो गता असतो कोणता की धर्म लोक तर्काने जाणण्याचा प्रयत्न करतात किंवा कोणातरी अनुभव ऐकून समजण्याचा प्रयत्न करतात किंवा कुठल्या तरी एका साधूचं मुनीचं वचन प्रमाण म्हणून ते समजण्याचा प्रयत्न करतात, आणि म्हणून हे गुह्य असं ज्ञान त्यांना कधीही समजत नाही। त्यासाठी महाजन येणं गता असं संता महाजन ज्या मार्गाने गेले महात्मा भगवान श्रीकृष्णाचे शुद्ध भक्त जे आहेत हे ज्या मार्गाने गेले आणि हे अधिकारी व्यक्ती आपण पाहिलं की द्वादशेताने महाजनो 12 अधिकारी व्यक्ती आहेत, जशा सर्व क्षेत्रामध्ये अधिकारी असतात तशा धर्माच्या बाबतीत ज्या अधिकारी व्यक्ती ज्या स्वयंभू नारद शंभू भीष्म त्यानंतर चतुष्कुमार हे 12 अधिकारी व्यक्ती आहेत, आणि या व्यक्तीने जो मार्ग आपल्याला सांगितलेला आहे जो स्वतः कृष्णाने सांगितलेला आहे त्याचा त्याने अनुभव घेऊन पुन्हा आपल्याला त्याने तो मार्ग दिलेला आहे। त्यासाठी धर्म म्हणजे धर्मचं साक्षात भगवत प्रणीतम प्रत्यक्ष भगवंताने सांगितलेला मार्ग, आणि हा कलियुगामध्ये स्वतः श्रीकृष्ण या भगवद्गीतेमध्ये सांगतायत की धर्माचा मार्ग काय आहे धर्म काय आहे, आणि हा धर्म मार्ग प्रत्यक्ष भगवंतानी सांगितलेल्या पद्धतीने आपण समजून घेतला पाहिजे, आणि भगवंतानी भगवद्गीता समजून घेण्याची पद्धत कुठली सांगितलेली आहे एवं परंपरा प्राप्त राजर्षय विदो परंपरेतून चालत आलेल्या व्यक्तीकडून ही भगवद्गीता समजून घेतली पाहिजे, आणि म्हणून ही भगवद्गीता समजून घेताना आपण परंपरा जी आहे किंवा संप्रदाय जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे, कारण मंत्राय विना हे मंत्रस्ते निष्फल मत श्री ब्रह्मरुद्र सनका वैष्णव परमा मत श्री ब्रह्मरुद्र आणि सनक हे चार संप्रदाय जे आहेत हे प्रत्यक्ष भगवंतांनी यांना ज्ञान दिलेलं आहे, आणि म्हणून आपण पाहिलं की आपण कुठल्या परंपरेमध्ये अभ्यास करत आहोत तेने ब्रह्महृदय आदिकवय मुयंती सूर्या प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने हे ज्ञान ब्रह्माला दिलं ब्रह्मानी नारदाला नारदांनी व्यासांना व्यासांच्या परंपरेमध्ये मध्वाचार्य त्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण स्वतःच्याच भक्तरूपामध्ये आले चैतन्य महाप्रभूच्या रूपानं आणि त्या परंपरेमध्ये षटगोस्वामी, भक्ती विनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती आणि भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद त्यांनी सर्व जगामध्ये प्रचार केला. तर हा पूर्ण परंपरा असलेली या व्यक्तीकडून आपण ही भगवद्गीता समजून घेत आहोत. आणि कशी भगवद्गीता समजून घेतली पाहिजे हे आपण अर्जुनाकडनं शिकतो आहोत. कार्पण्य दोष प्रवृत्त स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म समोरचेता यथेयस्याम निश्चितम रोहितन्मे शिष्यस्तेयम शादी महात्मा प्रपन्नम. अर्जुन कसा भगवंताकडे जातोय की कार्पण्य दोष मला काही कळत नाही, धर्म काय अधर्म काय, जिती काय अनिती काय, खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय, या सर्वाबद्दल माझा भ्रम निर्माण झालेला आहे. आणि म्हणून हे भगवंता यथेहम चान निश्चितम रोहितन्मे माझं हित कशामध्ये हे तू मला समजून सांग. आणि असं म्हटल्यानंतर मग भगवंत हे ज्ञान त्याला देत आहेत. आणि त्यासाठी आपण पाहिलं की गुरुकडे आपण गेलं पाहिजे. तस्मात गुरु प्रपद्यंते जिज्ञासु श्रेय उत्तमम. कारण कृष्णाला अर्जुनाने गुरुहून स्वीकार केलं आणि त्याची प्रार्थना आपण करतोय गुरुर्गरियान, जे सर्व गुरूंचाही तो गुरु आहे. आणि म्हणून आपण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाकडनं हे ज्ञान प्राप्त करतो आहोत. त्याच्या परंपरेमध्ये त्याच्या प्रतिनिधीकडनं जसं आहे तसं तसं अर्जुनाने त्याचा स्वीकार केला. आणि त्यासाठी अर्जुन भगवंताला काय म्हणतोय, भगवंत कोण आहे हे आपण पाहिलं की परब्रह्म परम धाम पवित्रम परम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभो. की प्रत्यक्ष भगवान परब्रह्म आहेत, आपण सर्वजण ब्रह्म आहोत. आणि म्हणून भगवान कुणाला म्हणतात तेही आपण पाहिलं की ऐश्वर्याचे समग्र यशस्य वीर्यस्य श्री ज्ञानवैराग्य शिव शण्णा भगवती गणा. ही सहा गुण ज्याच्यामध्ये पूर्णतेने आहेत अशी व्यक्ती जी आहे ही भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून त्याला परमेश्वर असं का म्हणतात, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. तर बाकी सर्व देवता किंवा ईश्वर जे आहेत हे नियंत्रक आहेत, परंतु भगवान हे परम ईश्वर, त्याच्या पलीकडे कोणी नाही. मत्ता परत्र ज्ञान्य किंचित असते धनंजय. स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतायत की माझ्या पलीकडे कोणी नाही आहे आणि मी सर्वांचा मूळ आहे. अहम आदि हि देवाना, मी सर्व देवदेवतांचाही मूळ आहे. अहम सर्वस्व प्रभव मत्ता सर्व प्रवर्तते. मी सगळ्यांचा मूळ पण आहे आणि जे काही आहे हे सर्व माझ्यापासून येतं. आणि म्हणून आपण पाहिलं की अर्जुनाने भगवंताला स्वीकार कसं केलेला आहे, परब्रह्म परमधाम पवित्रम परम भगवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम सर्व देवदेवतांचं मूळ. म्हणून आपल्याला हा कधी कधी संभ्रम पडतो की श्रेष्ठ कसा काय, कारण सर्व देवदेवता सुद्धा भगवान श्रीकृष्णाला त्यांचा देव किंवा त्यांचा ईश्वर म्हणून स्वीकार करतात. आणि म्हणून आपण पाहतो की सर्व देवदेवता आपल्याला भगवान श्रीकृष्णाची उपासना करण्यासाठी सांगतायत, किंबहुना स्वतःही तेच करतायत. आणि म्हणून आदिदेव अजम विभू, कारण सगळ्यांचं मूळ जे आहे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण. आणि हे परमेश्वर ज्याला आपण परम आत्मा म्हणतो की सगळ्या आत्मा, आपण सर्वजण आत्मा आहोत आणि हे सर्व भगवंत जे आहेत हे आपले परम आत्मा, आपल्या सर्वांचेही आत्मा आहेत. आणि त्यासाठी अशा व्यक्तीला भगवान कशासाठी येत आहेत, धर्म संस्थापनार्थ आहे. संभवानी योगे योगे धर्माचं संस्थापन करण्यासाठी, प्रत्यक्ष धर्म मार्ग सांगण्यासाठी. आणि म्हणून कोण धर्म मार्ग सांगू शकतो, केवळ भगवान श्रीकृष्ण. आणि त्यासाठी ते स्वतःच संभवामी युगे युगे अवतार धारण करतात. आणि त्यासाठी भगवंताचे अवतार कोण हेही आपण पाहिलं, सहा प्रकारचे भगवंताचे अवतार आहेत. आणि या सर्व अवतारांचं वर्णन शास्त्रामध्ये भागवतम मध्ये पहिल्याच अध्यायामध्ये व्यासदेवांनी केलेलं आहे. याचं कारण की आपण कुणालाही भगवंताचा अवतार समजतो आणि कुणालाही भगवान समजतो. आणि आता आपल्याला वाटतं की हा कृष्णाचा अवतार आहे आणि कृष्णा हा कृष्ण अवतार धारण केलेला आहे. आणि त्यासाठी अवतार काय आहे, अवतार कोण आहे, हे सर्व व्यासदेवानी भागवत मध्ये आपल्याला समजून दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की हेच भगवान श्रीकृष्ण आपली ओळख आपल्याला करून देत आहेत. कारण आपल्यामध्ये चार दोष आहेत. आपण सगळेजण भ्रमामध्ये आहोत. दुसरं म्हणजे आपण सगळेजण चुका करतो. तिसरं आपण फसलेलो आहोत आणि दुसऱ्यांना फसवतो आहोत. आणि चौथं म्हणजे आपण सगळेजण, आपली सगळी इंद्रिय ही अपूर्ण आहेत. मग आपलं मन असो, बुद्धी असो, डोळे, कान, जीभ, त्वचा, सगळे डोळे, सगळे इंद्रिय ही अपूर्ण आहेत. आणि म्हणून अशा ह्या अपूर्ण इंद्रियाने आणि चार दोषाने आपण सत्य काय आहे हे कधीही समजू शकणार नाही. आणि म्हणून सत्य ज्याला माहिती आहे, वेदाहम समुदितानी वर्तमानाने च अर्जुन भविष्याने च भूतानी मान तू वेदन कश्चिन. भगवान जे सांगतायत ते सत्य आहे. आणि त्यासाठी त्या भगवंताकडनं आपण सत्य आहे काय आहे ते समजून घेतो आहोत. तर आपली ओळख सुद्धा आपण भगवंताकडनं करून घेतली, कारण सगळ्यांनाच आपली ओळख नाहीये. कारण प्रत्येक जण अज्ञानामध्ये आहे. आपण स्वतःला इंजिनियर, डॉक्टर, भारतीय, हिंदू, मुसलमान असे सगळं काही समजतो, पण हा सगळा भ्रम आहे. आपण सगळेजण कोण आहेत हे भगवान आपल्याला सांगतायत की अविनाशी तू तद्विधेयेन सर्वमिदं ततम. कधीही विनाश न होणारा असा अविनाशी आत्मा आहे. आणि ही भगवंताने आपल्याला ओळख करून दिली. आणि भगवान सांगतात की न जायते मृत्यू वा कदाचित नायन भूतवा भाविता वा अनुभूया अजो नित्य शाश्वत पुराण अन्यते अन्यमाने शरीरे. की कधीही तुमचा जन्म होत नाही त्यामुळे मृत्यू नाही, त्यानंतर तुम्हाला भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळी नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे, तुमच्या या शरीराचा जरी वध झाला तरी तुमचा वध होत नाही. आणि याचं कारण का, की आपण सर्वजण नैनन छिंदनचे शस्त्र आणि नैनंद होती पावका, कुठल्याही शस्त्रानं आपल्याला कापता येत नाही, कुठल्याही अग्नीनं आपल्याला जाळता येत नाही, कुठलाही वारा सुकवत नाही, कुठलंही पाणी आपल्याला भिजवू शकत नाही. आणि म्हणून याला अव्यक्तोयम अचिंतोयम अविकारोयम उच्यते, अव्यक्त असा हा असणार. तर आता आपण पाहिलं की कसा हा अव्यक्त आहे, तर आपण पृथ्वी आत वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म हा अहंकार, त्याच्यापेक्षाही सूक्ष्म म्हणजे आत्मा. आणि त्यासाठी अव्यक्तोयम हा आपल्याला जरी पाहायची इच्छा असेल दिसत नाही, त्याचं कारण अव्यक्त आहे, सूक्ष्म आहे. आणि म्हणून त्याचा आकार आपण पाहिला केशाग्रस्त भागश शतदा कल्पित असच्या, आपल्या डोक्याच्या एका केसाच्या टोकाचे जर 10,000 भाग केले तर त्यातला एक भाग जो आहे हा आत्मा. हा पूर्ण शरीरामध्ये कार्य कसा करतो, तर ज्याप्रमाणे सूर्य एकाच ठिकाणी राहून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याचा किरण पोचतात, त्याप्रमाणे आत्मा जरी आपल्या हृदयामध्ये असला तरी त्याचं किरण किंवा त्याची चेतना जी आहे ती सर्व शरीरभर पसरलेली आहे. आणि म्हणून या सर्व शरीरभर त्या चेतनेच्या रूपानं आत्मा हा कार्य करत राहतो. आणि त्यासाठी आपण पाहिलं की भगवंत हे शरीर जे आहे हे कसं निर्माण होतं, भूमी राप नरो वायू खम मनोबुद्धी वच अहंकार इति म्हणणे भिन्ना प्रकृती रास्ताला, ही 8 प्रकारची प्रकृती भगवान सांगतायत ही तयार होते. तर पृथ्वी आत तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार हे 8 तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि यातनं 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि स्पर्शेंद्रिय हे जे आहेत इंद्रिय आहेत ही कर्मान होतात. आणि 24 तत्वापासून हे शरीर बनलेलं आहे. तर हे शरीर जे आहे हे काय आहे, ते फक्त प्रकृती आहे, भगवंताचा प्रकृतीचा एक भाग आहे. परंतु भगवान सांगतात की अपरेयम इतस्पन्ने प्रकृतीम विद्धी मे पराम जीवभूत महाभाव येदम धारिते जगात. भगवान सांगतात की आपण म्हणजे तुम्ही ही प्रकृती नाही आहे. कधी कधी आपण प्रश्न विचारतो की तुझी प्रकृती कशी आहे, हा म्हणजे कधी आजारी आहे, तब्येत कशी आहे, ही प्रकृती म्हणजे आपण, पण तुझी म्हणजे तू त्या प्रकृतीपासून वेगळा आहे. म्हणून आपल्याला ही प्रकृती प्राप्त झालेली आहे. तर ही प्रकृती जी आहे अष्टदा मुख्यतः पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार यांनी बनलेली. आणि आपण पाहिलं की भगवंताचे आपण अंशत अपरेयम इतस्पन्ने प्रकृती मिती मे पराम, भगवान सांगतात की तुम्ही अपरा म्हणजे माझ्या प्रकृतीचे अंश आहात. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन मनसस्थाने इंद्रिय आणि प्रकृती स्थानी कर्षणी. तर तुम्ही मन आणि त्याबरोबरची ही जी इंद्रिय आहेत याला अधीन झालेला आहात आणि म्हणून तुम्ही कर्षती दुःख भोगतात. तर आपण प्रकृतीचा अभ्यास केला की प्रकृती कशापासून बनलेली आहे, ती 24 तत्वापासून. आणि त्यातलं मुख्य जे आहे अव्यक्त प्रकृती सत्व रज आणि तम हे 3 गुण जे आहेत, हे 3 गुण आपल्याला कसे बांधून ठेवतात आणि ते कशा प्रकारे प्रकट होतात, लक्षणाच्या प्रकारे. जसा आपल्याला कुठला तरी रोग झालेला असतो, हा रोग आपल्याला दिसत नाही प्रत्यक्ष, परंतु त्याच्या लक्षणावरनं आपण ओळखू शकतो. त्याचप्रमाणे कुणाच्या शरीरामध्ये कसले गुणांनी तो बांधला गेलेला आहे, सत्वगुणांनी रजगुणांनी किंवा तमगुणांनी, तर त्याच्या वागण्यानुसार त्या त्या लक्षणानुसार त्या त्या व्यक्तीची ओळख आपल्याला होते. परंतु हे 3 गुण जे आहेत भगवान सांगतात की कितीही तुम्ही प्रयत्न केलात तरी ह्या प्रत्येक जण ह्या 3 गुणांनी बांधलेला आहे. म्हणून उन्नती करणं याचा अर्थ सात्विक गुणातून तामसिक, तामसिकातून सात्विक किंवा सात्विकातून तामसिक ही उन्नती नाहीये. तर 3 गुणांच्या पलीकडे होणं, आता जे काही आपण करतो त्यामध्ये देवदेवतांची उपासना किंवा सात्विक आहार हे सर्व काही आलं, परंतु ते सुद्धा सात्विक गुणामध्ये येतं, त्याच्याही पलीकडे कसं जायचं हे कृष्ण भगवान आपल्याला सांगतायत. त्रैगुण विषयात वेदात निस्त्रैगुण भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्व निर्योग क्षेम आत्मवान. भगवान सांगतात की त्रैगुण विषयात वेदात, वेदांच्यामध्ये कशाचा अभ्यास केलेला आहे की ह्या 3 गुणांमध्ये कसं राहून तुम्ही सुख प्राप्त करू शकाल, परंतु निस्त्रैगुण भवार्जुन 3 गुणात पशन पलीकडे हो. आणि ते काय आहे, आत्मवान म्हणजे तू कोण आहे हे जाणून घे, हे आपण इतर ठिकाणी जाणून घेऊ शकत नाही. आणि त्यासाठी भगवंत आपल्याला आपली ओळख करून देत आहे. आणि नंतर आपण पाहिलं की हे शरीर जेव्हा आपल्याला प्राप्त होतं त्यावेळेला आपण काहीतरी करत राहतो, त्याला कर्म असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आजच्या प्रवचनामध्ये आपण कर्म काय याच्याविषयी अभ्यास करू. तर कर्म म्हटल्यानंतर आपल्याला भगवद्गीतेचा एक श्लोक ताबडतोब लक्षात येतो, म्हणजे कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, एकदम. आणि त्यातला अर्धा हिस्सा आपण पाळायचा प्रयत्न करतो आणि अर्धा हिस्सा कारण आपल्याला तो परवडत नाही म्हणून आपण सोडून देतो. कारदायीचा कुठला आहे? कर्मण्येव अधिकार असते, कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे. परंतु दुसरं जे आहे फळावरती आपला अधिकार नाही हे आपण ऐकत नाही. तर कधी कधी भगवद्गीता समजून घ्यायच्या वेळेला लोक विचारे मला भगवद्गीता माहिती आहे, तर काय आहे भगवद्गीतेमध्ये? कर्म कर. परंतु नुसतं कर्म कर असं सांगितलेलं नाही आहे, त्या कर्माचं फळ तू मला अर्पण कर हेही त्याबरोबर भगवान सांगतात, आणि ते आपण करत नाही. आणि म्हणून आपल्याला भगवद्गीता काय आहे हे कधीही समजणार नाही. तर भगवान सांगतायत की तुम्ही म्हणाल की कर्म नाही केलं तर काय होईल. परवा एक प्रश्न विचारला कोणी तर की कर्म आम्ही करत नाही, आत्मा काय करतो कर्म करत नसेल तर? झोपला तर किंवा बेशुद्ध अवस्थेत. पण भगवान सांगतात की नाही कशी क्षणमध्ये जातो तिष्ठंत कर्म करत कार्यते हवशा कर्म सर्व प्रकृती जैर गुणे. जे प्रकृतीच्या तीन गुणानं हा सत्व रज आणि तम या तीन गुणानं हा जीवात्मा बांधलेला आहे, आणि ही कार्यते हवशः तुमची जरी इच्छा नसेल तरी तुम्हाला कर्म करावं लागतं. त्याचं कारण का? जातू तिष्ठंत कर्मकृत. आत्मा हा चेतना आहे आणि चेतनामुळे आपल्या कारणानं तो नित्य कार्यरत आहे. तर त्यासाठी आपण पाहिलं नित्य हा सर्वगत हा नित्य आहे, आणि म्हणून त्याचं कर्म जे आहे हे नित्यही चालूच राहतो. म्हणून तुम्ही कर्म करायची इच्छा जरी नसेल तरी तुम्हाला कर्म करायलाच लागतं, आणि त्यासाठी कर्म करणं हा भगवद्गीतेचा संदेश नाही आहे. म्हणून प्रश्न विचारतोय अर्जुन भगवंताला की किम तद् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म उच्यते. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आणि कर्म म्हणजे काय? तर या तिन्ही प्रश्नाची उत्तर भगवान श्रीकृष्ण देत आहेत. आपल्याला पहा की अध्यात्म म्हणजे काय ते सुद्धा आपल्याला माहिती नाही. लोकांना वाटतं की पद्मासन घालून डोळे मिटले आणि कुठल्या तरी दिव्याकडे बघितलं की अध्यात्म मी करतोय. कुणाला वाटतं की जमिनीपासून एक फूट वर गेलो की मी अध्यात्माचं पालन करतोय. कुणाला वाटतं की डोक्यावर हात ठेवला साक्षात्कार झाला की मी अध्यात्म करतोय. परंतु अध्यात्म म्हणजे काय कृष्ण आपल्याला सांगतायत. आणि हा म्हणून अर्जुन प्रश्न विचारतोय भगवंताला किम कर्म किम अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय? त्याचं उत्तर देताना भगवान सांगतात की अक्षर ब्रह्म परमं स्वभाव अध्यात्म उच्यते भूतभाव भवत करो विसर्गा कर्म संहिता. तर अक्षर ब्रह्म परमं कधीही नाश न होणारा आत्मा जो आहे त्याला अक्षर समजलं तो आत्मा, आणि त्याचा जो स्वभाव आहे स्वभाव अध्यात्म उच्यते. आत्म्याचा स्वभाव जो आहे त्याला अध्यात्म म्हटलेला आहे. आता आत्म्याचा स्वभाव काय आहे हे आपण पाहिलं की मुंबई मावतो जीवलोके जीवभूत सनातन भगवंताचा अंश आहे हा आत्म्याचा स्वभाव आहे, आणि त्याला सोडून जे काही आपण करतो हा सगळा अधर्म आहे. आणि म्हणून धर्माचं आपण केलं पालन करत नाही, आणि म्हणून तर आपल्याला अधर्माच्या या त्रासामध्ये आपण पडतो. आणि म्हणून भगवद्गीतेचा उद्देश काय? धर्माचं पालन आपल्याला करणार लावणे. आणि धर्म कोण सांगतोय? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, आणि आपण त्याचे अंश आहोत म्हणून तो आपल्याला धर्म सांगतोय. आणि त्यासाठी अध्यात्म म्हणजे काय मी कुठलंही पुस्तक वाचलं तर ते अध्यात्मावरती होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की अध्यात्म ज्ञानम नित्यस्वम. अध्यात्म ज्ञान जे आहे हे नित्य आहे, ते कधी बदल होत नाही. आणि म्हणून भगवद्गीता हे अध्यात्म ज्ञान आहे. याचं कारण का? स्वतः भगवान सांगतायत की नित्य स्वभावाला अक्षर ब्रह्म परमं स्वभाव अध्यात्म उच्यते. ब्रह्म म्हणजे आत्म्याचा स्वभाव काय आहे त्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आणि भूतभाव भवत करो विसर्गा कर्म संहिता. कर्म म्हणजे काय? जेव्हा आत्मा या प्रकृतीच्या संगतीमध्ये येऊन जे काही कार्य करतो त्याला कर्म असं म्हटलेलं आहे. जेव्हा आपण आत्मा या प्रकृतीच्या संगतीमध्ये येतो म्हणजे आपण या जगामध्ये आलेलो आहोत आणि जे काही आपण करतो आहोत त्याला कर्म म्हटलेलं आहे. सगळीच कर्म सारखी असतात का? सगळी कर्म सारखी नसतात. आणि म्हणून भगवान सांगतायत अर्जुनाला किम कर्म किम कर्म येते कवयव पत्र मोहित प्रत्येक कर्म प्रवक्षामी यज्ञात्वा मोक्षस्य अशुभा. तर तुम्ही सर्व दुःखातून मुक्त होऊ शकाल किंवा किम कर्म, कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय. नुसतं कर्म नाहीये. भगवान सांगतायत की बुद्धिमान लोक सुद्धा कवयव पत्र मोहिता, कवयव म्हणजे बुद्धिमान, असे बुद्धिमान लोक सुद्धा कर्म काय अकर्म काय ह्याच्यामध्ये गोंधळून गेलेले आहेत. आणि जो निश्चयपणे कर्म काय जाणून घेतोय किंवा अकर्म काय जाणून घेतोय हे यज्ञाचा मोक्ष ते अशुभात. मोक्ष से म्हणजे तो मुक्त होतो, सगळ्या अशुभ गोष्टीपासून मुक्त होतो. याचं कारण का? आपण जे कर्म करतो हेच आपल्याला अशुभ फळ प्राप्त करून देतं. आपण जे कर्म करतो त्यातनंच आपल्याला वाईट दुःख येतात, आणि म्हणून कर्म करतानाच माणसाने जर चांगलं केलं त्याचे परिणाम वाईट येणार नाही. आणि आज आपल्याला सगळ्यात वाईट परिणाम काय येत आहे? जन्म मृत्यू जरा व्याधी हे कशाच तरी फळ आहे, नाहीतर आपल्याला प्राप्त कसं होईल? आणि म्हणून भगवान सांगितलं मोक्षाचे अशुभात. तुम्ही सगळ्यात मोठ्या जे तुमचं दुःख आहे जन्म मृत्यू जरा व्याधी ही जी समस्या आहे त्यातनंही तुम्ही मुक्त होऊ शकता. आणि म्हणून भगवान सांगतायत की ह्याचं जो आहे कर्मणोपी बोधव्यम बोधव्याचे विकर्मण अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मणो गती. गहना कर्मणोगति, भगवान सांगतात की कर्माची गती सवन हे अतिशय मुश्किल आहे. तुम्ही म्हणाल की आता हे सगळं कर्म जे आहे हे कुठलं कर्म कशा प्रकारचं फळ देतं, हे गहना कर्मणोगती हे अतिशय गहन आहे. परंतु एक जर आपण लक्षात ठेवलं की एव्हरी ऍक्शन इज रिएक्शन, जसं आपण न्यूटनचा हा लॉ आहे हा वास्तविक भगवद्गीतेतला आहे, कुठलंही कर्म केल्यानंतर त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार. कसं प्राप्त होणार हा भाग निराळा आहे. ज्याप्रमाणे आपण या भारत देशामध्ये राहतो, या भारताला घटना आहे, तर या घटनेमध्ये इतके गुन्हे आणि इतक्या शिक्षा दिलेल्या आहेत की एका वकिलाला सुद्धा सगळं माहीत होणं अतिशय कठीण आहे की एका वकिलाला कुठल्या शिक्षेला, कुठल्या गुन्ह्याला कुठली शिक्षा दिलेली आहे हे त्याला सुद्धा कळणं कठीण आहे. तर आपण कुठल्या कर्माला कुठलं फळ मिळतं, कुठल्या कर्माला कुठली शिक्षा मिळते हे सहसा समजणं फार कठीण आहे. परंतु एवढं आपण समजू शकतो की कुठल्याही कर्म केलं म्हणजे त्याला परिणाम आहे, मग तो चांगला आहे का वाईट आहे हे आपण बघू शकतो. त्याप्रमाणे या भारत देशाच्या घटनेनुसार जो वागत नाही त्याला शिक्षा आहे, मग तो शिक्षा कुठली कशा प्रकारची आहे हे त्याच्या गुन्ह्यावरती अवलंबून आहे, पण एवढं निश्चित आहे की त्याला शिक्षा आहे. तर त्याप्रमाणे मनुष्य जीवनामध्ये जे काही आपण कर्म करतो, साधं झोपतो तेही प्रकारचं कर्म आहे, त्याला सुद्धा फळ आहे, बोलतो त्यालाही फळ आहे, ऐकतो त्यालाही फळ आहे. जे काही आपण कर्म करतो हे जर प्रकृतीच्या संगतीमध्ये असेल, भूतभाव प्रभावत करो ह्या प्रकृतीच्या संगतीमध्ये असेल, तर त्याला आपल्याला फळ प्राप्त होत जातं. आणि म्हणून भगवान सांगतात की हे जे आहे कर्माच्या गुंतागुंती समजणं फार कठीण आहे, कर्माच्या गुंतागुंती आहेत त्या समजणं फार कठीण आहे, गहना कर्मणोगती. आणि म्हणून मनुष्यानं कर्म काय, विकर्म काय आणि निषिद्ध कर्म कोणतं, या तीन गोष्टी जर जाणून घेतल्या तर आपल्याला सर्व दुःखातून मुक्त होता येतं. आणि हाच तर भगवद्गीतेचा उद्देश आहे. भगवद्गीतेमध्ये नुसतं कर्म करा सांगितलेलं नाहीये, तर ही तीन प्रकारचे कर्म जाणून घेऊन काय करायचं, कुठल्या प्रकारचं कर्म करायचं हे कृष्ण भगवान आपल्याला शिकवत आहेत. आणि म्हणून भगवान सांगतात की पहिल्यांदा आपण पाहिलं की कर्म करायला कारणीभूत काय होतं, तर भगवान सांगतायत 18व्या अध्यायामध्ये पंचायतानि महाभाव कारणानि निबोधिमे सांख्ये कृतानि प्राप्तवते सिद्धे सर्व कर्मणां. सर्व कर्म ही पाच कारणामुळे सिद्धीला पुरतात, सिद्धे सर्व कर्मणां, सिद्ध होतात म्हणजे पूर्ण होतात. तर पहिलं काय, अधिष्ठानम तथा करता कर्णम च पृथ्वीतम विविधांश पृथ्शेटा दैवम चैवात्र पंचकम. तर हे पाच आहेत. पहिलं आहे अधिष्ठान, कर्माचं अधिष्ठान म्हणजे आपण जी जागा, जे कर्म करतो ती जागा. त्यानंतर कर्माचा करता म्हणजे जीव. त्यानंतर इंद्रिय रूप साधने हे शरीर आणि विविध हालचाली, नुसते इंद्रिय उपयोगाचं नाही विविध हालचाली, आणि त्यानंतर हालचालीही उपयोगाचं नाही, त्याच्यापेक्षा महत्व दैवम दैवात्र पंचकम परमात्मा, हा सगळ्यात शेवटी आपल्याला ते कर्म करायला मदत करतो आणि तो परमात्मा. आणि म्हणून भगवान सांगतायत की शरीरांवा मनोवा कर्म प्रारंभते नरा न्यायम वा विपरीतम वा पंचायत असं हेतवा. चांगलं असो अथवा वाईट असो, न्यायम वा विपरीतम वा, मनुष्य शरीरानं वाणीनं किंवा मनानं तीन प्रकारे कर्म करतो. शरीर, मन किंवा वाणी या तीन प्रकारे मनुष्य कर्म करतो. न्यायम वा विपरीतम वा, मग ते चांगलं असो अथवा वाईट असो, तो ह्या केवळ पाच कारणांमुळे त्याची कर्म जे आहे ते पूर्णत्वाला जातात. मग प्रश्न विचारतो अर्जुन की अथक्येनं प्रवृत्ती आहे पाप वाचार्थी पुरुषा अनिच्छन्न विभाषणे व बलादिव नियोजिता. बलादिव म्हणजे जबरदस्तीनं माणसं वाईट कर्म का करतात, कशासाठी वाईट कर्म करायला लागतात. भगवंताला प्रश्न विचारतोय अर्जुन की ही पाच कारण जर आहेत, परमात्मा जर मुख्य कारण असेल आणि वाईट करताना तो थांबू शकतो, तर का माणसं जे आहेत किंवा जीव जो आहे हा वाईट कर्म करतो. श्री भगवान वाचे, भगवान सांगतात की कामेश क्रोधेश्वर रजोगुण समधोवा महाशन महापापमा विद्येनाम हे वैरिणा. हा काम जो आहे रजोगुणापासून उत्पन्न झालेला काम आणि नंतर हा क्रोधाचं रूप धारण करतो आणि तो सर्व भक्षक आहे आणि सर्व विद्यांचा ज्ञानाचा तो वैरी आहे, जगताचा महापापी शत्रू आहे. म्हणून हे जे अज्ञान आहे, काम जे आहे हे कशापासून प्राप्त होतं की अज्ञानापासून, की मी कोणतरी आहे अहंकारापासून अज्ञान, आणि मग त्याचा परिणाम म्हणून क्रोध, आणि त्याच्यापासून आपण क्रोधाचं भरामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप करतो. आणि हे कसं होतं भगवानाचं उदाहरण देत आहेत की दुवेना व्रियते बही यथादर्श मलिनच्या यथोल बेनावृते गर्भस तथा तेनेदाम आवृतम. आवृतम म्हणजे आवृत्त होऊन जातो, झाकलं जातं. तर तीन उदाहरणं भगवान देतात की ज्याप्रमाणे धुरानं अग्नी झाकला जातो, अग्नी आपल्याला दिसतो पण त्याच्या बाजूला धूर पण असतो, म्हणजे अग्नी शुद्ध आहे परंतु धुराने त्याला विडल्यानंतर तो अग्नी आपल्याला दिसत नाही. त्यानंतर दुसरं उदाहरण देतात धुळीनं आरसा आच्छादिला जातो, आरसा हा स्वच्छ आहे परंतु त्याच्यावर ज्यावेळेला धूळ बसते त्यावेळेला आरसा आपला चेहरा आपण त्याच्यामध्ये पाहू शकत नाही. हे दोन आलसा मलिन नाहीये. आता जो मळ जी बसले त्याच्यामुळे तो मलिन वाढतो. तर त्याप्रमाणे तिसरं गर्भ जो आहे हा जसा वारेनं व्यक्तीला जातो, गर्भ दिसत नाही, वार जे आहे त्याच्यामुळे तो झाकलेला असतो. हे तीन उदाहरणं भगवान देत आहेत. त्याप्रमाणे जीवात्मा हा जरी शुद्ध असला सच्चिदानंद भगवंताचा अंश, तरी त्याच्यावरती ही धूळ साचलेली आहे कामाची. आणि म्हणून आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानीनो नित्य वैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्परिणाम झालेन. आवृत्तम आवृत्त होतोय कशामुळे? कामरूपेण कौंतेय. काम जो आहे म्हणजे या विषय किंवा ही प्रकृती भोगण्याचा जो इच्छा जी आहे काम म्हटलेला आहे, तर ही इच्छा जी आहे आवृत्तम ती जीवात्म्याला आवृत्त करते. आणि म्हणून त्या आवृत्तीतून तो स्वतःच जे अस्तित्व आहे ते विसरून जातो. आणि मग तो स्वतःला काहीतरी समजतो. पुरुषम प्रकृती स्थोही भूमते प्रकृती जान गुणान कारण गुणसंघस्य सत असत योनी जन्म शुभ. भगवान सांगतात की तो स्वतःला पुरुष समजायला लागतो. वास्तविक पुरुष एक भगवान श्रीकृष्ण आहे. आणि मग त्याला जीव स्वतःला पुरुष समजतो की मी भोगता आहे, मी काहीतरी भोगायचं या जगामध्ये आलेलो आहे, मी सुख प्राप्त करण्यासाठी जगामध्ये आलेलो आहे, मी ही इंद्रिय जे आहे शरीर हे तृप्त करण्यासाठी जगामध्ये आलेलो आहे असं ज्याची त्यावेळेला इच्छा होते त्यावेळेला तो काय करतो आहे? भोगतो आहे का? नाही. काल आपण पाहिलं गुलाबजामचं उदाहरण. हे भोगते प्रकृती जान गुणान तू काय भोगतोय? प्रकृती भोगतोय. त्याला असं वाटतं की तो तीन गुणांमध्ये बांधला गेलेला आहे आणि त्याला वाटतं की मी सुख प्राप्त करतोय. परंतु वास्तविक काय होत आहे? कारण गुणसंगत्य सत असत योनी जन्मसु. या गुणांच्या संगतीनं तो या गुणाच्या संगतीला लागतो. आणि सत असत योनी जन्मसु तो कधी चांगल्या तर कधी वाईट योनीमध्ये कधी शरीरामध्ये तो प्रवेश करतो. आणि म्हणून आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला साक्षी आहेत. आपण असं समजू नये की कर्म मी कर्म करतो आहे कोण बघत नाही. तर शास्त्रानं सांगितलं आहे की हे सूर्य सूर्यो अग्नि खम मरुदेव सोमहा संध्यानी दिशा कम कु स्वयं धर्म इति हे ते देहस्य साक्षिणा. 12 साक्षी आहेत. आपण वाटतं की मला कोणी बघत नाहीये, पण सूर्य आकाश वारा देवगण चंद्र संध्याकाळ दिवस रात्र दिशा पाणी जमीन आणि खुद्द परमात्मा हे सर्वजण आपल्या सर्व जीवाच्या प्रत्येक कर्माचे साक्षीदार आहेत. आपल्याला वाटतं की कोणी साक्षी नाहीये, मी काळोखात गेल्यानंतर कोणी मला बघत नाही, वाटेल ती पापकर्म मी करतो, पण हे 12 साक्षी आहेत. आपल्याला प्रत्येक जण प्रत्येक वेळेला हे पाहत आहेत. सर्वात उच्च कोण आहे? परमात्मा. उपदृष्टा हनुमंताचे भरता मुक्ता महेश्वर परमात्मेची चाप्युक्त दुर्हस्मिन पुरुषपर हा परमपुरुष जो आहे परमात्मा ह्या रूपानं आपल्या अंतकरणामध्ये बसलेला आहे. आपल्याला माहिती आहे कदाचित ही युधिष्ठिरची गोष्ट आहे की ज्यावेळेला युधिष्ठिर पांडव आणि कौरव हे सर्व द्रोणाचार्याच्या आश्रममध्ये शिकत होते त्यावेळेला द्रोणाचार्याने त्यांना सांगितलं की हे फळ जे आहे ते कोणी नाही अशा ठिकाणी तुम्ही खाऊन या. तर कोण गेले शाळेच्या पाठीमागे झाडाखाले जाऊन फळ खाऊन आले म्हणाले की हा मी किती लवकर आलो अजून कोणी आलं नाही. दुसरे गेले 15 दिवसांना आले तिसरे महिन्याने आले युधिष्ठिर 12 दिवस झाले आला नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं अजून कसं काय युधिष्ठिरला जागा सापडली नाही तिथे कोण पण नाहीये. तर कालांतराने युधिष्ठिर द्रोणाचार्याकडे फळ घेऊन येतो आणि त्यांना देतो की गुरुजी असं मला एकही जागा सापडली नाही तिथे कोणी नाही. म्हणजे असं कसं काय? हे सगळे तर आता खाऊन आले. एक तर हा तर पहिला नंबर खाऊन आला तर आपण त्यांनी बघितलं नाही हे कोण साक्षी आहे. तर हे 12 साक्षी अर्जुनाने सांगितले युधिष्ठिरने. हे 12 ते सगळे माझ्याकडे बघतात. सूर्य बघतोय, चंद्र बघतोय, पृथ्वी बघतोय, पाणी आहे आणि परमात्मा जो माझ्या अंतकरणामध्ये आहे तो मी काय करतोय हे सगळं बघतोय. म्हणून आपण समजू नये की मी काय कोण करत नाही, हा मी कुठं बोलतो किंवा मी काय करतो मला कोण बघत नाही आहे, कोणाचं लक्ष नाही आहे असं आपल्याला वाटू नये. परमात्मा बरोबर आपलं सगळं लक्ष ठेवून आपल्याकडे आहे. दिवस रात्र संध्याकाळ पृथ्वी पाणी वारा सगळं आपल्याकडे लक्ष ठेवून आहे. आणि ते कसं लक्ष ठेवतात आपल्याला माहिती नाही. जसं सीआयडी असतात ते सीआयडी स्वतःची ओळख देत नाही आणि आपल्याकडे लक्ष ठेवतात त्याप्रमाणे हे सगळे भगवंताचे एजंट आहेत. हे सगळे आपल्याकडे लक्ष ठेवून आहेत. आणि कसं आपल्याला कळतं? ज्यावेळेला त्याचे परिणाम बाहेर पडायला लागतात त्यावेळेला म्हणजे की अरे रे बघणारे होते कोणतरी. तर सगळे बघणारे आहेत आपल्याकडे. आपण समजू नये की मी कुठलंही कर्म केलं किती वाईट केलं कोण बघणार आहे मला. आता चांगली मजा करतोय आम्ही पण त्याचा परिणाम तुम्हाला निश्चित 100% प्राप्त होणार. आणि म्हणून भगवान सांगतायत की हे जे व्यक्ती आहेत ते कसं आहे भगवान उदाहरण देत आहे त्याच्यामध्ये कठोपनिषदामध्ये की अणोरण्यान महत्व महियान जंतोर निरितो गुहायाम तमऋतू पश्यंती वितशोको धातू प्रसादात निहम आत्मना. याप्रमाणे झाडावरती दोन पक्षी बसलेले असतात. एक पक्षी फळ खातोय आणि दुसरा पक्षी तो फक्त फळ कसं खातोय हे बघतोय आणि त्याला तो मदत करतोय. तर त्याप्रमाणे यम यम वापी सर्व भावंत जंत ते कलेवरम तम तमैवेती कौंतय सदा तद्भाव भाविता. भगवान सांगतात की ज्या ज्या भावामध्ये की ज्या ज्या कामामध्ये जे जे काही तुम्ही भोग घेण्याची इच्छा करता त्याच्या वेळेला तुम्हाला परमात्मा मदत करतोय आणि या इच्छा तुम्ही घेत जाता आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला तसं तसं शरीर प्राप्त होत जातं. आपल्याला शरीर का प्राप्त होतं? एकच कारणामुळे, केवळ भगवंताच्या विरुद्ध वागण्याची इच्छा. मग त्या इच्छा अनेक आहेत, कितीतरी, त्याला करोडो इच्छा आहेत. म्हणून मनुष्य जीवनाचं ध्येय की भगवंताची इच्छा काय, माझ्या इच्छेप्रमाणे काय प्राप्त होते आपल्याला, जन्म मृत्यू जराव्याधी हे शेवटी प्राप्त होत आहे. तर भगवंताची इच्छा काय आहे हे जाणणं, आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान आपल्याला कर्म जे आहे ते कसं करायचं हे शिकवतात आणि त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे कुठलं कर्म आपल्याला कुठल्या बंधनामध्ये टाकतं. तर भगवंताच्या आज्ञेच्या विरुद्ध जे काही आपण करतोय हे सगळं आपल्याला बंधनामध्ये टाकतं. आणि म्हणून भगवान इथे सांगतायत की ज्या ज्या भावनेमध्ये किती व्यक्ती असते त्या त्याप्रमाणे त्याला कारण गुणसंघर्ष, या गुणाच्या संख्येमध्ये त्याला अनेक प्रकारचे शरीर प्राप्त होतात. वास्तविक आत्मा हा निर्विकार आहे, सच्चिदानंद आहे, भगवंताचा अंश आहे, तरी पण त्याला हे शरीर प्राप्त होतं आणि त्यातनं तो भोगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून भगवान सांगतो तुम्ही हे शरीर नाही आहे. आणि शरीरापासून उत्पन्न काय होत आहे, केवळ शरीर उत्पन्न होतं आणि ते काय उत्पन्न होत आहे, जन्म मृत्यू जराव्याधीला कारणे. आणि म्हणून शास्त्रानं सांगितलं आहे की चार प्रकारे शरीर उत्पन्न होतात. एक आहे उद्बीज, म्हणजे जमिनीपासून उत्पन्न होणारे, आपण पाहतो की जमिनीपासून झाडं उत्पन्न होतात, हे उद्बीज, त्याला असे जीव जे आहे शरीर धारण करतात. दुसरं स्वेदज, घामापासून. तिसरं जे आहे अंडज, अंड्यापासून. आणि चौथं जे आहे जरायुज, गर्भापासून. तर ह्या चार प्रकारे मनुष्य शरीर प्राप्त करतो. आणि ह्या ज्या आहेत ती कशी प्राप्त करतोय, वासांची जीर्णानी यथा विहाय नवाने गृहाती नरो पुराणी तथा शरीराने विहाय जीर्णान अन्यानी नुवासी अन्नानी विहाती नवानी देही. ज्याप्रमाणे एखादा जीवात्मा शरीर जुनं वस्त्र टाकून दुसरं वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे जीव एक शरीर जीर्ण झाल्यानंतर दुसरं शरीर धारण करतो. आणि हे जे आहे त्याला 84 लक्ष योनी शास्त्रांनी सांगितले, 84 लक्ष प्रकारच्या त्याच्या तशा तशा भावने प्रकारे, तशा तशा कर्माप्रमाणे तशा तशा योनी ज्या आहेत. आणि ह्याला 84 लक्ष प्रकारची आपण योनी पाहतो. आणि म्हणून वर्णन केलेल्या पद्मपुराणमध्ये जलजा 9 लक्षाणे, सावरा 10 लक्षविंशती, क्रमयो रुद्र संख्याका, पक्षिणां 10 लक्षाणे, पश्चिम 30 लक्षाणे, मनुष्य 4 लक्षाणे. तर जलचर प्राणी जे आहेत ते 9 लाख प्रकारचे त्यांचे शरीर आहे. त्यानंतर वृक्षवेली जे आहेत 20 लाख प्रकारच्या, पक्षी 10 लाख, पशु 30 लाख, कृमी कीटक 11 लाख, सर्वात कमी म्हणजे मनुष्य हे 4 लाख आहेत. तर ही शरीर कशी बदलत जातात पहा. भगवान स्वतः सांगतात की श्रोत्रम चक्षु स्पर्शनम रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. की या प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करतो आणि त्याप्रमाणे त्याला कान, नाक, डोळे, त्वचा, जीवणी, मन याचा आश्रय करून विशिष्ट इंद्रियांचा भोग घेत हे सगळीकडे पसरत जातो. हा जीव जो आहे हा निराळ्या ठिकाणी हा जातोय. जसं आपण उदाहरण पाहू शकतो की जीवात्मा हा सच्चिदानंद आहे, परंतु निळ्या प्रकारची शरीर कसं धारण करतो त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे. उदाहरणामध्ये आपला हात जो आहे हा हात साधारण हात आहे, आता पाहिलं तर आपल्याला हात आहे, पण ज्यावेळेला कोणाला क्रिकेट खेळायची इच्छा होते त्यावेळेला तशा प्रकारचा तो ग्लोव्ह घालतो हातामध्ये, तशा प्रकारचा तो हातमोजे घालतो. आणि मग हात कार्य करतो का तो ग्लोव्ह कार्य करत असतो, वास्तविक हात कार्य करत असतो, पण त्याच्या प्रकारे तो हातमोजा काम करायला लागतो. पण बाहेर त्याला वाटतं की हातमोजे घालताय, पण हात बाहेर पडला की ग्लोव्ह काही करू शकत नाही. त्याप्रमाणे इच्छा क्रिकेट खेळ झाली की तो हातमध्ये चढवतो. तर वास्तविक आपल्याला काय दिसतं की हातमोजा कार्य करतोय, परंतु आतमध्ये हात ते कार्य करतोय. मग तोच हात ज्यावेळेला त्याला इलेक्ट्रिसिटीचं काम करायचं असतं, तो जर क्रिकेटियर जर हातमोजा घालून तिकडे गेला तर 50 फूट लांब उडून पडेल. म्हणून जशी इच्छा जसं कर्म तसं त्याला हँड ग्लोव्ह घालावा लागतो, हातमोजे घालावे लागतात. मग रबराचे लांब हात घालून तो इलेक्ट्रिसिटीचं काम करतो, पण त्याच्यामुळे हात कुठला आहे तोच हात आहे, परंतु हातमोजे वेगळे आहेत. म्हणून हात तोच, परंतु त्याचं शरीर किंवा त्याचं आवरण बदललं. कशामुळे? इच्छामुळे. त्याची इच्छा काय झाली की मला आता इलेक्ट्रिसिटीचं काम करायचं आहे. त्यानंतर त्याला वाटलं की मला ऑपरेशन करायचं आहे, आणि मग त्याने ऑपरेशन करायला जर एवढा मोठा रबराचा हात घालून गेला तर पोट फाडण्याऐवजी तो पायापासून डोक्यापर्यंत सगळं फाडून ठेवेल, कारण त्याला कात्रीच धरता येत नाही. तर जशी इच्छा बदलली तसा त्याला हँड ग्लोव्ह बदलला. डॉक्टर लोक कसा हँड ग्लोव्ह घालतात, अगदी शरीराला अगदी चिकटं घातलेला बरोबर, कधी कधी वाटतं की त्यांच्या हातामध्ये काहीच नाही आहे, एवढा पातळ हातमोजा. पण तो हातमोजा काम करतोय का? हातमोजा काम करत नाही आहे, आतला हात काम करतोय. पण इच्छा बदलली म्हणून. आणि मग त्याच डॉक्टरला जर समजा बॉक्सिंग खेळायची इच्छा झाली आणि तो हात घेऊन बॉक्सिंग खेळायला गेला तर त्याचे हात आणि दात दोन्ही तुटून जाते. तर त्यावेळेला इच्छा बदलली, मग तो काय करतो एवढा मोठा ग्लोव्ह असलेला हात आज तो हात मजा आणि मग बॉक्सिंग खेळायला लागलो. म्हणजे हात मोठा झाला का? हात मोठा नाही झाला, हात तेवढाच आहे. पण ज्याच्यातली हाताची जी चेतना आहे, शक्ती जी आहे, ती ग्लोवच्या रूपानं दुसऱ्याच्या अंगाला ठोसे देते. तर त्याचप्रमाणे आपण पाहतोय की हे जीवात्मा जो आहे हा बालाग्रशत भागस्य केसाच्या टोकाच्या 10,000 भागा तेवढाचा भाग आहे. म्हणजे चेतना जशी जशी इच्छा आहे तशी त्याची कधी कधी मुंगीचं शरीर आणि कधी मोठं प्रचंड हत्तीचं शरीर त्या जीवात्म्याला प्राप्त होतं. त्याचं कारण का? इच्छा बदलली त्याप्रमाणे कर्म करण्यासाठी तसं त्याला शरीर दिलं भगवंताने. म्हणून जसे आपण हे हात मोजे बदलतो तसं जीवात्मा हा जुनं शरीर बदलून नवीन शरीर हा धारण करतो. आणि म्हणून भगवान सांगतात की हे जे कर्माचे परिणाम जे आहेत ते अशा रूपानं, म्हणजे कर्म कुठलं आहे त्याला क्रिकेट खेळायचं, हे कर्म त्याची इच्छा त्याप्रमाणे त्याला त्या प्रकारचे हात मोजे. तर त्याप्रमाणे आपल्या इच्छा अगणित इच्छा आहेत. आणि ह्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कधी माशी बनतो, कधी मा, कधी सर्प, कधी झाड, कधी शरीर हे पुरुष, कधी स्त्री, कधी वृक्ष, कधी वेली, अनेक प्रकारची शरीर. आणि ह्या सगळ्यामध्ये आहे का? एकच, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. आणि म्हणून 84 लक्ष योनीमध्ये 4 लाख जे आहेत त्या मनुष्य योनी, म्हणजे 4 लाख प्रकारची कॉन्शियसनेस, भावना, याच्याप्रमाणे शरीर आहेत. आणि हे शरीर जे आहेत हे मनुष्य शरीर असं म्हणतात, म्हणून हे दुर्मिळ आहे. असं कारण का? तुम्ही हत्ती असताना विचार करू शकत नाही की भगवद्गीतेचं प्रवचन आहे जाऊया, विचार करू शकत नाही. कुत्रा असताना विचार करू शकत नाही. मनुष्य असताना विचार करू शकता की जन्म मृत्यू मला जरागाधी मला येत आहे, याचं कारण काय? मग तुम्ही त्यातनं कसं बाहेर पडायचं हे विचार करू शकता. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान हा मार्ग सांगतायत. तर त्यासाठी सगळ्यांना वाटतं की मेल्यानंतर सगळं हे संपलं, हा भस्मीभूतस्य देहस्य, देह संपला. परंतु आपण पाहिलं की मनस अधिष्ठाय मनस्थाय विषयान उपसेवते, मन आणि त्याच्याबरोबर असले बुद्धी आणि अहंकार हे शरीर धारण करतं, कुठलं दुसरं शरीर. ज्याप्रमाणे आपण एखाद्या झोपडीत ना दुसऱ्या शरीरामध्ये, म्हणजे दुसऱ्या घरामध्ये राहिला जातो सिमेंटच्या बंगल्यामध्ये, त्याला काय पटकन एका क्षणामध्ये सिमेंटचा बंगला तयार होत नाही. आपण झोपडीमध्ये राहून पहिला प्लॅनिंग करतो की अशी अशी आपला बंगला पाहिजे, मग त्यासाठी पैसे कमवून आणतो, आणि मग सिमेंट, त्यानंतर लोखंड, त्यानंतर वाळू, रेती, सगळ्या ह्या गोष्टी गोळा करून मग बंगला निर्माण होतो. आणि मग झोपडे सोडून मग त्या शरीरामध्ये, म्हणजे त्या बंगल्यामध्ये प्रवेश करतो. त्यामुळे आता तुम्ही जे कर्म करतात तुमचं शरीर आता तयार होत आहे सूक्ष्म रूपानं. आणि हे शरीर टाकून जीर्ण झाल्यानंतर त्या बंगल्यामध्ये, म्हणजे दुसऱ्या बंगल्यामध्ये, दुसऱ्या शरीरामध्ये तुम्ही प्रवेश करता. तर असा हा प्रवास चाललेला आहे. तर त्यासाठी भगवान उदाहरण देतात की सगळे जीव जे आहेत हे सगळे स्वर्गवासी होत नाहीत. काही काही आपण कुणी देह सोडला, कुणी वारला तर आपण लिहितो की स्वर्गवासी झाला, कैलासवासी. पण कुठे आहे हे कसं समजायचं? ऊर्ध्व गच्छंती सत्वस्था मध्ये तिष्ठंती राजसा, अधो गच्छती तामसा, जघन गुणवृत्त्या. त्या त्या त्याच्या गुणानुसार ऊर्ध्व गच्छंती सत्वस्था. जर तो सत्वगुणामध्ये असेल, आयुष्यामध्ये काही पाप केलं नाही, पुण्यकर्म करत असेल, तर ऊर्ध्व गच्छंती, तो वरच्या लोकामध्ये जातो. त्यानंतर मध्ये तिष्ठंती राजसा, राजसिक म्हणजे केवळ हे शरीर आहे तसंच भोग करायचा प्रयत्न प्राप्त करत असेल तर राजसा, म्हणजे तो तिथेच राहतो. म्हणून या कलियुगामध्ये लोकसंख्या का वाढते आहे? की शरीर असं प्राप्त आहे तसंच त्याला शरीर पाहिजे आहे, म्हणून तो दुसऱ्या वरती जात नाही आणि खाली जात नाही, आहे तिथेच राहतो. तर ही मध्ये तिष्ठंती राजसा. त्यानंतर अधोगच्छती तामसा, आणि अशी कर्म तुम्ही केली की ती तुम्हाला अधोगच्छंती, तामसिक गुण जे आहेत, तामसिक गुणानुसार केलेली कर्म अधोगच्छंती तुम्हाला खाली घेऊन जातात. म्हणून आपण पाहिलं की प्रकृतीमध्ये ब्रह्मांडामध्ये 14 लोक आहेत, सत्य, तपस, जन, महर, स्वर, भूर आणि भूवर, हे 7 वर्षीय लोक आहेत. तर इथे कोण जातो? जो सात्विक वृत्तीचा आहे, सात्विक म्हणजे पुण्यकर्म करणारा, अशी जी व्यक्ती आहे, दान, देणं, पुण्य हे सगळं आहे, ते वरच्या लोकांमध्ये जातो. त्यानंतर अतल वितर सुतल तलातल महातल रसातळ आणि पाताळ, ही खाली लोक आहेत. इथे अधोगच्छंती म्हणजे निम्न स्तरात, म्हणजे क्रमांक पाप कर्म करणारे लोक आहेत, याच्या खालच्या स्तरावरती जातात. आणि त्यासाठी ह्या 84 लक्ष योनी ज्या आहेत, या योनीमध्ये प्रत्येक जीवात्मा कर्म करत राहतो. त्याचं फळ जे आहे हे मात्र 4 प्रकारे बाहेर पडतं. एक बीज अवस्थेमध्ये, दुसरं कुटस्थ अवस्थेमध्ये, तिसरं फळोन्मुख, आणि चौथं प्रारब्ध. तर पहिलं जे आहे हे बीज रूपामध्ये हे कर्माचं फळ शिल्लक राहतं तिथेच, आणि त्याचा परिणाम फार दिवसांनी किंवा कालांतरानं सुद्धा येऊ शकतो. तसं बीज रूप जे आहे, आपण आज आंब्याचं बी लावलं तर असं नाही की दुसऱ्या दिवशी आपण आंब्याची फळं खाऊ, त्याला दररोज पाणी घालून कितीतरी वर्षानं आपल्याला त्या आंब्या झाडाला फळं लागतात. हे बीज रूपानं कर्म आहे. त्यानंतर कुटस्थ हे आज करतो आणि काही दिवसानं बाहेर पडतं. जसं आपण पाहतो की शाळेमधली मुलं आईने आई सांगितलं ऐकत नाही, त्याने आईस्क्रीम खातात चोरून, पण ज्या वेळेला घरी येते आणि सर्दी होते त्यावेळेला आईला कळतं की याने नक्कीच चोरून आईस्क्रीम खाल्लेलं आहे. म्हणजे कर्माचं फळ लपून राहत नाही. तसं आपण जे आहे थंड पाण्याने आंघोळ केलं ताबडतोब ह्याचे परिणाम बाहेर पडतात. ते जे आहे कुटस्थ म्हणजे बाहेर पडतात लगेच. कोणी एक कवाडीत मारली की आपण त्याला थाळ अडकून दुसरी कवाडीत मारतो हे एका कर्माचं फळ. तर ताबडतोब हे जे आहे इमिजिएट रिॲक्शन त्याला ताबडतोब रिॲक्शन परिणाम होतो. त्यानंतर फलोन्मुख जे कालांतरानं बाहेर पडणारे म्हणजे आपण पहा की पहिली मध्ये शाळेला जातो आणि 25 वर्षानं ग्रॅज्युएट होऊन पडतो. हे कालांतरानं त्याचं फळ प्राप्त होतं. एकदा शाळेला जाऊन एक दिवसात फळ प्राप्त होत नाही. 25 वर्ष वाट बघावी लागतात आणि त्यावेळेला कुठे ग्रॅज्युएट होतो. तर हे फलोन्मुख तर थोडं 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 प्राप्त होऊन शेवटी मग प्राप्त होतं. आणि सगळ्यात आपल्याला जे समजू शकत नाही हे प्रारब्ध. तर प्रारब्ध हे अनेक जन्मांनी सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतं. कधी कधी आपल्याला वाटतं की जन्म कर्म हे असं का परमेश्वर एवढा का आपल्याला त्रास देतोय. जो जन्माला आलेला आहे दुसऱ्या दिवशी त्याला आंधळा होतोय त्याला दिसत नाही डोळ्याने. हे का त्याने अजून काही कर्म सुरू सुद्धा केलेलं नाही. तो आंधळा कसा तो लंगडा कसा तो पागळा कसा तर त्यानंतर त्याला बोलता काय येत नाही किंवा तो गरीब कसा हे कशामुळे हे प्रारब्ध ज्याच्या पूर्वीचे कर्म आपण पाहू शकत नाही. परंतु जन्म घेतल्यानंतर त्याला तशा प्रकारचं शरीर का प्राप्त होतं कारण त्याचं जे कर्म जे आहे तो विसरून गेला. साक्षी होते ते परंतु भगवंत विसरलेले नाहीत आणि म्हणून त्याला जन्मताच तसं फळ प्राप्त होतं. आजकाल जे मोठे मोठे सायंटिस्ट विचार करतात की अरे कर्म तर कशी थिअरी आहे त्यांनी हा विचार करावा की कर्म जे काय एव्हरी ऍक्शन इक्वल ऑर अपोजिट रिॲक्शन. न्यूटनचा हा सिद्धांत आहे. तसंच भगवान सांगतात की कुठलंही कर्म करा त्याला काहीतरी फळ आहे चांगलं किंवा वाईट. तर वाईट केलं तर वाईट फळ चांगलं केलं तर चांगलं फळ. तर त्यासाठी हे प्रारब्ध म्हणून कर्मणा गहनो गती एवढं समजायचं की बस भगवंताच्या आज्ञेच्या विरुद्ध वागलं की आपल्याला वाईट फळच प्राप्त होणार आहे. आणि मग ते कसंही असो कधी कालांतरानं मिळेल किंवा ताबडतोब मिळेल काही दिवसानं मिळेल. तर त्याप्रमाणे काही लोक प्रश्न विचारतो हो ठीक आहे सगळं काही कर्माची गती बरोबर आहे परंतु अहो मी दररोज भगवद्गीता क्लासला येतो आणि कृष्णाच्या मंदिरात जातो भक्ती करतो आणि माझा अजून इन्क्रीमेंट 1000 रुपये ॲक्टिव्हिटीचा पगार वाढत नाही आणि माझ्या बाजूचा स्मगलर आहे आणि त्याच्याकडे बघा माझ्या बरोबर शाळेत शिकत होता दोघंही फाटके कपडून जात होतो आणि आज तो कॉन्टेस्टामधून फिरतोय चार बंगले आहेत आणि एवढा त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि मी दुःख भोगतोय भगवंताची भक्ती करून सुद्धा. हे असं का वास्तविक हे बरोबर आहे. ज्याची जशी जशी इच्छा तसं भगवंताला देतोय आणि त्याचे परिणाम मात्र त्याला निश्चितच भोगावे लागणार. हे कर्माचे फळ आहे. उदाहरणामध्ये जसं तुम्ही बंगालमध्ये गेलात तर तिकडे धान्य ठेवायचं एक देव म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये त्याला धान्य ठेवायचं भांडं असतं आणि त्याला खाणं तोटी असते आणि पूर्ण भांडं असतं. तर त्याच्यात जर पहिला कोणी बासमती तांदूळ घातला आणि अर्धं भरल्यानंतर किंवा थोड्या वेळानं तर रेशनचा तांदूळ घातला तर तोटी उघडल्यानंतर कुठला तांदूळ बाहेर पडेल कुठला तांदूळ बाहेर पडेल बासमती तांदूळ. तुम्ही विचार करा माझ्या समोर ह्यानी रेशनचा तांदूळ घातलाय बासमती कसा बाहेर पडतोय कारण त्याच्यामध्ये पहिला बासमती होता आणि म्हणून तो बासमती म्हणते कालांतरानं तो बाहेर पडेल रेशनचा तांदूळ. तर हे सुख त्याला होत आहे. आता जे कर्म करतोय त्याचं फळ त्याला निश्चित काहीतरी मिळणार 100% कारण भगवंताच्या नजरेतनं कोणी चुकत नाही. आपण सरकारला किंवा पोलिसांना चुकू शकू पण भगवंताला आणि यमदूताला कधी चुकू शकणार नाही. तर त्यासाठी त्याच्या उलटं उदाहरण पहिला रेशनचे तांदूळ घातले नंतर बासमती घातले अरे मी आता वरनं बासमती घातले खालनं रेशनचे तांदूळ का पडायला लागले कारण अगोदरच ते सगळं कर्म आहे आणि म्हणून पहिला रेशनचे तांदूळ बाहेर पडतील. तर तांदूळ खाणं हा आपला कर्तव्य आहे कसे काही येणार. त्याच्यामुळे आपण पाहतो की ही जी आहेत की काही काही माणसं चांगली कर्म करत असतात त्यांना वाईट फळ येत जातं आणि आयुष्यभर वाईट कर्म करतात त्यांना चांगलं फळ प्राप्त होत जातं. हे जे आहे हे सर्कल ह्याला दुष्टचक्र म्हणतात. आणि म्हणून हे जे आहे या सर्व उदाहरणांना आपण समजू शकतो की तुम्ही कितीही करा तसं भीष्म त्याला पहा की प्रारब्ध किती प्रचंड आहे. रुद्राक्ष आणि भीष्म हे प्रारब्धाचे उदाहरण आहे की भीष्म ज्यावेळेला त्याला इच्छा मरण आहे. आता आमच्यातलं पहा एक जर सुई लागली आपल्याला तर लगेच आपण आपल्याला एवढं दुःख होतं. तर भीष्माच्या शरीरावरती संबंध देता असंही एकही जागा नाही की जिथनं एक बोट जाऊ शकेल एवढी जागा शिल्लक नव्हती एवढे त्याच्या मानेपासून ते पायापर्यंत बाण होते. आणि त्याला इच्छा मरण आहे. तरीही तो इच्छा करू शकला असता की मला आता दिवस सोडायचा आहे परंतु ती इच्छा स्वीकार का होत नव्हती त्याचं कारण प्रारब्ध. म्हणून भगवान श्रीकृष्णांचा प्रश्न विचारतो की हे कसं का की मला इच्छा मरण आहे आणि तरी पण ह्या एवढ्या याच्यामध्ये त्याचं कारण आहे. कृष्ण त्याला सांगतात की 50 जन्मापूर्वी ज्यावेळेला तू क्षत्रिय होता त्यावेळेला एका सरड्याला तू असाच बाण मारला होता आणि तो सरडा मेलाही नाही जिवंत नाही तडफडत राहिला होता. त्याचं फळ 50 जन्मानंतर तुला हे प्राप्त होत आहे. त्याचप्रमाणे धृतराष्ट्र हा पारधी होता आणि धृतराष्ट्राला हे आंधळ स्वरूप का प्राप्त झालं, त्या समोर त्याचे शंभर माणसं मेली. त्याचं कारण का की तो पारधी असताना त्यांनी धूर सोडून कबूतर दोन मादी आणि नर त्या दोघांना त्यांनी आंधळ केलं आणि त्याच्या समोर त्या सगळ्या जाळ्यामध्ये शंभर त्याची पिलं जी आहे त्यांना पकडलं होतं आणि त्याला ठार केलं. आणि म्हणून त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या हयातीत त्याचे शंभर पुत्र मेले. तर हे किती जन्मानंतर त्याला हे फळ प्राप्त झालेलं आहे. म्हणून तुम्ही आयुष्य किती प्रचंड आहे, तेव्हा प्रचंड आयुष्य त्याला प्राप्त होतो. मग त्यांनी कोणी दान केलं असेल तर तो कधीतरी आपल्याला दान करतो, म्हणून कधी कधी तो होऊ शकत नाही. कारण पुण्यकर्म केलं तर पुण्यकर्माचं फळ बघायला, तुम्ही वीर बांधली तर तुम्ही कधी उपास, तहान लागली तुम्हाला कोणते पाणी आणून देईल. तर सगळे जे आता बघतो ते सगळे पुण्यकर्म करताय, ते तुम्हाला शरीराला मदत करतील पण तुम्हाला ते मदत करू शकत नाही. आणि म्हणून भगवद्गीता त्याच्याही पलीकडे आहे, आत्मवान. आणि त्यासाठी हे भगवान सांगतात की आ ब्रह्म भुवनान लोका पुनरावर्ती अर्जुना माम उपेते तू कौंते पुनर्जन्मान विद्यते. आ ब्रह्म, जरी तुम्ही पुण्यकर्म करत 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 ब्रह्म लोकापर्यंत जाल तरी पण पुनरावर्तीनं अर्जुना इथे तुम्हाला परत खाली यावं लागेल. तर अशा कर्म करून आपल्याला उपयोग काय? जी कर्म आपल्याला पुन्हा जन्ममृत्यू जनागरी देतात किंवा पात्र नाही पण पुण्यकर्म केल्यानंतर सुद्धा ब्रह्मलोकापर्यंत आपण जाऊ आणि पुन्हा आपल्याला ते इथे आपल्याला हे भौतिक देह प्राप्त करून देतात किंवा दुःख प्राप्त करून देतात. साशी कर्म जो आहे हा कर्म करण्यासाठी भगवान सांगत नाहीये. आणि म्हणून या जगामध्ये सर्वजण पाप कर्म करायला भीतात परंतु वास्तविक सगळेजण पाप कर्मच करत असतात आणि म्हणून अशा लोकांना भगवंत शिक्षा देतात. तर पाप करत हा पुण्य करो, शिक्षा ही प्राप्त होणारच. म्हणून पुण्य करा हा भगवद्गीतेचा संदेश नाहीये, सत्कर्म करा हा भगवंताचा संदेश आहे. सत्कर्म म्हणजे काय? सत्य कर्म करा. आणि सत्य काय आहे? की तुम्ही शरीर नाही, आत्मा आहे. आणि म्हणून आत्म्याचा स्वभाव काय? जीवेचे स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. जीवाचं स्वरूप काय आहे? कृष्णाचा तो नित्यदास आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही कर्म केलं तर तुम्ही पाप आणि पुण्यांच्या पलीकडे जाल. तर आपल्याला पुण्यकर्म केल्यानंतर काय होतं हे माहिती आहे, त्याचप्रमाणे पापकर्म केल्यानं काय होतं हेही आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे की पाप करू नये परंतु सगळेजण पाप करत असतात. तर त्यासाठी त्याचा विदुर आणि मैत्रेय श्रीमद भागवत मध्ये उल्लेख करतायत की हे सगळे लोक जे आहेत मनुष्याची कर्म काही अंशी जरी सारखी असली वरवरती दिसायला तरी सत्व रज आणि तम या तीन गुणाने त्याची त्याची श्रद्धा वेगळी असते म्हणून त्याला भिन्न फल प्राप्त होतात. सगळीच कर्म दिसायला सारखी आहेत परंतु कोण सत्वगुणामध्ये कोण तमगुणामध्ये कोण रजगुणामध्ये कोणाची श्रद्धा कशावर कोणाची श्रद्धा कशावर म्हणून जरी दिसायला कर्म एकच असतं त्याचे परिणाम मात्र निरनिराळे होतात. जसं आपण पाहतो की सगळेजण शाळेमध्ये जातात एकच कर्म करतायत परंतु जसा तो बुद्धिमान आहे जसा तो ऐकतो जसा तो अभ्यास करतो तसं तसं त्याला मार्क पडतात. सगळेजण एकच कर्म करतायत शाळेत जायचं परंतु परिणाम मात्र कोण नापास कोण पास असे का होतात? त्याच्या तिथे गेल्यानंतर काय करतात त्याच्यावर कुठल्या भावनेमध्ये ते आहे. तर त्याचप्रमाणे कर्म जरी दिसायला सारखी असले तरी त्याचे परिणाम मात्र त्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार त्या त्या गुणानुसार वेगळे असू शकतात. आणि म्हणून सांगितलेलं आहे सात्विक कर्मे करणाऱ्यांना सात्विक सुख प्राप्त होतं, त्यानंतर राजसिक श्रद्धे करणाऱ्यांना सुख आणि दुःख समिश्र म्हणजे आपण या जगामध्ये पाहतो होते, आणि त्यानंतर तामसिक श्रद्धेनं काम करणाऱ्यांना कर्म करणाऱ्यांना केवळ दुःखच प्राप्त होतं. आणि म्हणून या प्रश्न विचारतोय की ह्या ज्या शिक्षा होत आहेत त्या कोणाला होत आहेत? आता पहा याच्यामध्ये आनंद कोण घेतोय या जगामध्ये? पुन्हा गुलाबजामचं उदाहरण की आनंद कोण घेतोय? वास्तविक शरीर पण नाही आत्मा पण नाही पण आत्मा ज्यावेळेला अयम ही स्पर्शजा भोगा तो स्पर्श करतो या प्रकृतीला दुःख येणे होते तेव्हा त्याला दुःख किंवा सुख प्राप्त होतं. म्हणून तोच आत्मा ज्या कर्म जे केले तोच फळ जे आहे त्याचं दुःख त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून मन बुद्धी आणि अहंकार हे सूक्ष्म शरीर जे आहे याचा नाश होत नाही. आपलं पृथ्वी तेज वायू आणि आकाश याचा नाश होतो आणि म्हणून हे जे शरीर आहे हे दुःख भोगतो. काही काही लोक प्रश्न विचारणार मृत्यूनंतर कोण का बघितलेलं आहे कुठे आपल्याला काय दुःख होणार आहे? म्हणून हे जे आहेत 12 साक्षी आणि त्यातला सगळ्यात मोठा सुप्रिटेंडेंट जो आहे यमदूत त्याच्या अध्यक्षतेखाली सगळं काही चाललेलं आहे. तुम्हाला कल्पना असं न असो तसं तुमच्या पाठीमागे पोलीस बसलेला असतो हे तुम्हाला कल्पना नसते पण तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वरती तुमच्या सगळ्या हालचालीवरती त्याचं व्यवस्थित लक्ष असतं. विशेषतः गुन्हेगार असतो त्याच्यावरती आणि म्हणून ज्या वेळेला पहा आपण कुठे दंगा झाला की त्याला पकडून जेलमध्ये नेऊन ठेवतात. तर त्याचप्रकारे आपण सगळेजण गुन्हेगार आहोत आणि म्हणून आपल्या पाठीमागे हे यमदूत आहेत. आपल्याला कळणार नाही कशी ते पाहतायत परंतु एवढं लक्षात ठेवतं की आपल्याला जे आता दुःख प्राप्त होत आहे ते काहीतरी आपण केलेलं आहे म्हणून प्राप्त होत आहे. याचा अर्थ आहे की कोणतरी माझ्या पाठीमागे पाहून बघतोय म्हणून आता तरी मी असं कर्म करावं की ज्याचं फळ पुन्हा दुःख येणार नाही किंवा पाप येणे पुण्य नाही तर या सर्व त्याच्यातून मुक्त कसं व्हायचं, आणि म्हणून आपण पुण्य कसं करायचं हे कोणाला सांगायची गरज नाही. त्याचं कारण प्रत्येकजण पुण्य करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु पर्यायानं त्याला पाप करण्याची वृत्ती येते. आणि म्हणून हे जे अधोगच्छती तामसा, की तामसिक लोक जे आहेत अधोगच्छती म्हणजे खालच्या लोकांमध्ये जातात, तर ह्या खालच्या लोकांचा वर्णन केलेलं आहे. जसं जेलचं वर्णन, असं आता पुण्याचा जेल कुठे आहे, आता किती जणांनी जेल पाहिलेला आहे एरोड्याचा, किती जणांनी, फार कमी लोकांनी पाहिला असेल, काही काही लोकांना माहित सुद्धा नसेल की एरोड्याला जेल आहे. तरी पण जेल आहे, तर आपण त्याचं वर्णन करू शकतो. पुण्याच्या कुठल्या दिशेला, उत्तरेला, उत्तरेला तो आहे जेल आहे. जरी तुम्ही गेला नाही तिथे, तिथे कोण आहेत, सगळे गुन्हेगार आहेत. जरी तुम्ही तिथे गेला नाही, पण तिथे कोण गेलेले आहेत, जे गुन्हा केलेले आहेत ते. तर त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे की हे जे नरक आहेत तिथं पाप केलेली लोक कशी प्रकारची दुःख भोगतात, याचं सगळं वर्णन आहे. आणि म्हणून ही पाप कर्म आपण टाळण्याचा या मनुष्य जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी सांगतायत की या पृथ्वी जी आहे, ज्याची आपण काल प्रकृती पाहिली, ही पूर्ण ब्रह्मांड जे आहे त्याच्यामध्ये पृथ्वी आहे, आणि याच्या दक्षिणेला हे सगळे सात लोक आहेत, आणि तिथे हे नरक आहेत जे 28 प्रकारचे नरक वर्णन केलेले आहेत. आणि तिथे कसे कसे लोक कसे कसे शिक्षा भोगतात हे आपण भागवत मध्ये याचं वर्णन केलेलं आहे 5व्या स्कंदामध्ये. तर हे कुठले नरक आहेत, पहा, तमिस, अंधतमिस्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असितपद, सुकरमुख, अंधकूप, कमी भोजन, सदंश, तप्तसुरमी, व्रज कंटक शालमली, वैतरणी, पुयोदा, प्राणरोध, विशेषण, लालाभक्ष, सारमेयादान, अविची, अयप्पान, त्यानंतर क्षार कर्दम, रक्षोगण भोजन, शूलप्रोत, दंदशुक, अवट निरोधन, पर्यावर्तन, शुचिमुख, असे हे एकंदर 28 प्रकारचे नरक आहेत. त्याचपणे पाचकी प्राण्याला विविध भोग प्राप्त करावे लागतात, किंवा विविध परिणाम किंवा विविध त्याच्या पापाची फळं जी आहेत त्या शिक्षा त्याला भोग कराव्या लागतात. त्याप्रमाणे आपण पाहतो की जसं आपण या भारतामध्ये जेल किती आहेत तसं आपण म्हणू शकतो, येरवडा, झिंडलगडा, त्यानंतर नरकाचे प्रकार आहेत. तर प्रत्येकाला ह्या नरकाला नाव आहे, ती नरकाची नावं कशावरती आहेत, तिथं त्याला त्याच्या जीवात्म्याला होणारी रक्षा. तर मृत्यूच्या वेळेला होतं काय की ज्यावेळेला हा शरीर आत्मा सोडतो त्यावेळेला यमदूत त्याला पकडतात आणि त्याला दोरीनं बांधून त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याला खेचून घेऊन जातात, जरी इच्छा नसली तरी. जसं जे खुनी असतात किंवा बलात्कार किंवा काही पापकृत्य करतात त्याला कधीही जेलमध्ये जायची इच्छा नसते, परंतु त्या व्यक्तीला खेचून घेऊन जायला जातो. पोलीस तो ओरडतो आणि मला कोणतरी वाचवा, पण कोणी वाचवत नाही, पोलीस त्याला घेऊन जातात. तर त्याप्रमाणे जीवात्मा जरी तो या शरीरामध्ये भोग घेत असला तरी शेवटी सगळे कोणी त्याच्या आजूबाजूला उभारलेले, पत्नी, पती, त्यानंतर माता, पिता, भाऊ, मित्र, कोणीही त्याला वाचू शकत नाही. आणि हे सगळे त्याला बघत राहतात, त्याचे डोळे किलकिले, त्यानंतर कधी कधी त्याला निष्ठा पण होते, कधी कधी तो मूत्र पण सोडतो. हे कशामुळे, कशाचं लक्षण आहे, तर ही त्याला भीती वाटते आहे, काहीतरी तो बघतोय. आणि तो काय बघतोय त्याचं वर्णन केलं नाही की तो यमदूताचं दर्शन घेतोय, त्याला बोलता सुद्धा येत नाही, पण इतका घाबरून गेलेला आहे. तर भीती वाटल्यानंतर माणसाला मल आणि मूत्र होतं, त्यानंतर डोळ्यातनं गिलगिरे होतात, डोळ्यातनं पाणी यायला लागतं. हे कशाचं लक्षण आहे, हे भीतीचं. आणि ह्याला का भीती वाढते तुम्ही पहा, कधी मरताना मनुष्य पाहिलात तर त्याची ही अवस्था होत असते. याचं कारण का, कारण त्याला आता गेलेली मजा जी आहे सगळी आठवायला लागते, की त्यावेळेला मी ऐकलं नाही आणि आता यमदूत माझ्यासमोर उभे आहे. आणि यमदूत सगळ्यांना ऐकून माहिती आहे, त्याला बघितल्या होते सगळेजण त्याची मल आणि मूत्र त्याला व्हायला लागतो. याचं कारण तो घाबरतो, आणि त्यावेळेला घाबरून उपयोग नाही, कर्म करायच्या वेळेला घाबरलं पाहिजे. आणि त्यासाठी बुद्धिमान व्यक्ती भगवान सांगतात की आद्यंतवंत कौंते नतेश्वर म्हणते बुधा. बुद्धिमान व्यक्ती या शरीरासाठी आणि या शरीराच्या तृप्तीसाठी कुठलं कर्म करत नाही, तो भगवंताच्या आज्ञेप्रमाणे करतो. नाही केलं तर आपल्या दरवाजात यमदूतच उभारणार, ना आपली आई, ना आपला बाप, ना आपला मित्र, ना आपली पत्नी, ना आपला पती, कोणी उभारणार नाही. यमदूतच आपल्याला शेवटी फरफडत घेऊन जातो. आणि म्हणून त्याला कशा प्रकारच्या शिक्षा होतात याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. याला सुंदर का म्हटलेलं आहे, कारण हे ऐकल्यानंतर आपण ते कर्म कधी पुन्हा कधी करणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने कान देऊन आतापर्यंत प्रवचन ऐकलं नसते तरी ही कर्म ऐका. तर जो मनुष्य दुसऱ्याचे द्रव्य, अपत्य किंवा स्त्री यांचे हरण करतो त्याला अतिभयंकर यमपुरुष कालपाशाने बांधून बलात्कारी समिश्र नरकात लोटतो. तिथे खायला प्यायला मिळत नाही, त्याला दांडक्याने मारतात, शिवाय धाक दाखवणे चालूच असते. अशा अनेक यातनांच्या योगे तो मूर्छित होऊन अचेतनासारखा पडून राहतो. जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याच्या धनाचा किंवा स्त्रीचा अपहार करतो तो अंधचविस्र नरकात जाऊन पडतो. तिथे यातना भोगत असलेला प्राणी मुळे तोडलेला वृक्ष ज्याप्रमाणे अचेतन होऊन पडतो त्याप्रमाणे वेदनांच्या योगाने बुद्धिहीन होतो. हा या प्रकारची कर्म या जगामध्ये करतात तर म्हणजे अरे ह्यांना शिक्षा कशी होत नाही, ही शिक्षा आहे. पुढे दुसऱ्यांची स्त्री पळवतात, दुसऱ्यांचे पैसे चोरून घेऊन जातात, भ्रष्टाचार करतात, अशा लोकांना ह्या शिक्षा पुढे वाट बघतात. त्यानंतर म्हणून त्या नरकाला अंधसमिश्र असं म्हटलेलं आहे. या लोकी हे शरीर व द्रव्यादिक सर्व माझे आहे असे मानून इतर प्राण्यांचा द्रोह करतो तो मनुष्य केवळ आपल्या कुटुंबाचं प्रतिदिन पोषण करतो तो त्या कुटुंबाचा या लोकी त्याग करून आपण त्या पापाच्या योगाने रौरव नरकात जाऊन पडतो. हा कलियुगामध्ये सगळे लोक समजतात की मी माझ्या कुटुंबाचं पालन केलं तर मी सर्व लोकांमध्ये जाईन, परंतु ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की जो दुसऱ्याचा द्वेष करून स्वतःच्या कुटुंबाचं पालन करतो आणि अशी व्यक्ती जी आहे ती ह्या रौरव नरकामध्ये जाऊन पडते. त्यानंतर तिथे काय आहे की त्या पापाच्या योगाने या लोकी ज्या ज्या प्राण्याला पीडा दिली असेल ते प्राणी परलोकी यमयातना भोगीत असलेल्या त्या मनुष्याला रुरु नामक प्राणी होऊन त्यांनी दिलेल्या पीडेप्रमाणेच त्याला पीडा देतात, म्हणून त्याला रौरवाचे नाम प्राप्त झालेले आहे. रुरु हे सर्पापेक्षाही अति क्रूर प्राण्याचं नाव आहे. त्याप्रमाणे महारौरव नावाचा आणखी एक नरक आहे. तिथे प्राणी दुसऱ्या प्राण्याचा द्रोह करून आपला चरितार्थ चालवतो त्यास नरक प्राप्त होतात. तिथे कव्याद नावाचे रुरु त्याच्या मांसाचे लचके तोडतात, त्यामुळे त्यास अनंत वेदना होतात. जो कोणी क्रूर स्वभावाचा मनुष्य या लोकी पशूंना किंवा पक्ष्यांना जिवंत शिजवतो अशा या निर्दय मनुष्याला परलोकी कुंभीपात नामक नरकामध्ये यमसेवक तापलेल्या तेलात घालून तळतात. जे लोक मांसाहार करतात त्यांची ही स्थिती आहे. त्यांना जिवंत पक्ष्याला मारतात. कोणी कोणी म्हणतात तुम्ही काही खा चालतंय, राम राम जप केला की झालं सगळं. तर जे लोक शरीर दुसऱ्या प्राण्याला तोडतात, त्याचे लचके तोडतात आणि त्याला शिजवतात, त्या व्यक्तीला तसंच यमदूत तेलात घालून त्याला सजवतात. आणि तिथलं तेल अतिशय शुद्ध असतं, इथलं तेल निधन. तर शुद्ध तेलामध्ये त्याला घालून तळतात, शिजवतात. जो मनुष्य या लोकी पिता विद्वजन व वेद यांचा द्वेष करतो त्याला यमदूत 10,000 योजने घेराच्या कालसूत्र नामक नरकामध्ये लोडतात. तो ताम्रमय असून त्यातील पटांगण खालून अग्नीच्या आणि वरून सूर्याच्या तापाने अतिशय तापलेले असते. जो विद्वानांचा म्हणजे जो भगवंताच्या भक्तांचा द्वेष करतो, जो भगवद्गीतेचा द्वेष करतो, असे जे लोक आहेत अशा लोकांना अशा नरकामध्ये घेऊन गेलं जातं. तिथं खालनं तापलेली वाळू आणि वरनं तापलेला सूर्य दोन्हीच्या मध्ये तो जीव जो आहे आपण सुटतो आणि त्याला सगळीकडे तेच प्राप्त होतं. त्यानंतर प्रखर उष्णतेमुळे त्याचा शरीराचा दाह होत असतो. त्याने पूर्वी मारलेल्या पशूच्या अंगावर जितके केस आहेत तितकी स्रस्त वर्ष त्याला त्या नरकात करावी लागतात. जेवढ्या तुम्ही कोंबड्या बकरी मारलेली आहेत तेवढी वर्ष त्याच्या अंगावरती जेवढे केस आहेत तेवढी वर्ष तुम्हाला अशा प्रकारच्या नरकामध्ये राहावं लागतं. आता तुम्ही खाऊ शकता पण नंतर एवढी वर्ष त्याच्या अंगावरती जेवढे केस आहेत तेवढी वर्ष त्या त्या नरकामध्ये आपल्याला दुःख भोगावं लागतं. आणि त्यानंतर जे लोक आपत्काल नसताना आपला वेद मार्ग सोडून पाखंड धर्म अंगीकारतो त्याला यमदूत अग्निपावन नाम नरकात ढकलून सबकाने फोडून काढतात. तर जे लोक भगवद्गीतेच्या विरुद्ध सांगतात या लोकांची काय अवस्था होते पहा. म्हणून भगवद्गीता आपण प्रामाणिक माणसाकडनं ऐकावी, नाहीतर ज्याच्याकडनं ऐकलं त्याच्याबरोबर आपण या नरकात जाणार आहोत. तर चापकाने तिथे फोडून काढतात आणि तिथे काय आहे, ताडाचे निविड अरण्य आहे. त्याची पाने दोन्ही बाजूला धार असलेल्या तलवारीसारखी आहेत, दोन्ही बाजूला धार असलेली तलवार. आणि मग त्याला काय करतो, त्यातनं चापकाने पाठीमध्ये यमदूत मारतात आणि म्हणून तो पळत सोडतो. पण तो दोन्ही बाजूला धारधार पानं आहे आणि त्यातनं हा मधनं पळत सोडतोय. आणि त्या अरण्यातील त्या पानाने त्याचं सर्वांग कापतं. तिथे सगळा जय जयकार होतो आणि तिकडे गेल्यानंतर त्याचं तेच अंग सगळं कापायला लागतं. कारण कशाने, त्या दोन्ही बाजूला ताडाची सारखी झाडं आणि त्याला असलेले काटे. तर जो पाखंड मार्ग म्हणजे जो भगवद्गीते मध्ये मा सांगितलेला भगवंताने मार्ग आहे मला शरणीया, त्याच्या विरुद्ध मग किती मोठा असो या जगामध्ये, त्याला या यमयात यातना भोगाव्या लागतात आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या लोकांनाही या यमयातना भोगाव्या लागतात. म्हणून आपण कोणाकडनं भगवद्गीता ऐकावी आणि कशी पालन करावी हेही आपण शिकलं पाहिजे. त्यानंतर मग हा जीव मेलो रे मेलो असे ओरडत पावलो पावली होणाऱ्या वेदनांनी मूर्छित होऊन पडतो. त्याप्रमाणे स्वधर्माचा ताप करणारा जीव पाखंड मार्गाचा स्वीकार केल्याचे फळ बघतो. जो राजा किंवा राजप्रतिनिधी या लोकी निरपराधी मनुष्याला दंड करतो अथवा ब्रह्मनिष्ठाला देहदंड देतो तोही आपल्या पापामुळे यमलोकी गेल्यावर सुकरमुख नरकात पडतो. जे लोक धर्ममार्गानं म्हणजे भगवंताने सांगितलेल्या मार्गानं जे चालतात अशा लोकांना जर कोणी त्रास देत असेल तर राजा आणि राजद्रोही त्याला या सुकर्मुख नामक नरकामध्ये जावं लागतो. तिथे काय होतं, तिथे यमदूत बलवान यमदूत उसाच्या कांड्याप्रमाणे त्याचे अवयव पिळून काढतात. आता तुम्ही उसाच्या रसाच्या दुकानात कधी गेला असाल तर तिथे वरती एक रूळ असतो आणि खाली एक रूळ असतो, त्याच्यामधनं रस घालतात, ऊस घालतात. तर तसं वरून आणि खालून दोन्ही बाजूला त्याला पकडून यमदूत त्याचा रस काढतात बाहेर. तर इथे तो भरपूर सगळ्या दंड देतो, परंतु असा दंड त्याला तिथे प्राप्त करावा लागतो. आणि इनलोकी ज्याने शिक्षा करून निरपराधी प्राणी ज्याप्रमाणे आर्तस्राने ओरडत मूर्छा येऊन पडतात, तसाच तोही मूर्छित होऊन पडतो आणि तिथे त्याला त्या दुःख यातना सहन कराव्या लागतात. दास झिगुण इत्यादी प्राण्यांनी मनुष्याचे रक्तपाशन करून आपला निर्वाह चालवायचा असे ठरवून दिलेला आहे. दास किंवा झिकून हे आपलं रक्त पितात, तो त्यांचा धर्म आहे. तुम्ही जर दुसऱ्याचं रक्त पिलं तर तुमचा परिणाम दुसरा आहे. त्यासाठी सांगतायत की त्यामुळे दुसऱ्या प्राण्याला काय पीडा होते याचं त्याला ज्ञान नसतं, परंतु मनुष्याने मात्र तसं नाहीये, त्याला कळतं की दुसऱ्या माणसाला काय पीडा होते, कारण त्याला होती आहे. आणि त्यासाठी त्यांचा धर्मच आहे रक्त पिणं. पण तुम्हाला थोडीशी वेदना झाली, तुम्हाला कळतं की अरे या शरीराला वेदना होते, आणि म्हणून जो पशु हत्या करतो त्याला जास्त वेदना होतात. त्याचं कारण तो जाणतोय की केलं नाही पाहिजे, कारण मला जर वेदना होत असतील सुरी माझ्या गळ्यावरती आल्यावर, तर दुसऱ्या पक्षाच्या किंवा दुसऱ्या जीवाच्या गळ्यावरती सुरी गेली त्याला किती वेदना होत असतील, याचं त्याला ज्ञान आहे. आणि म्हणून अशा व्यक्तीला जास्त वेदना होतात. आणि म्हणून विवेकाच्या वेगानं त्याला दुसऱ्याचे ज्ञान होत नाही. अशा पशु पक्षी ढेकून जे आहेत त्याला ज्ञान होत नाही, परंतु मनुष्याला होतं. त्यासाठी विधिनिषेध मार्ग लावून त्याचा वर्तनाचे नियम करून ठेवलेले आहेत. तर असं असून जो पशी पक्षी यांना मारतो त्यांना भगवान जे आहे हे अशा ठिकाणी त्याला अंधकूप नरकामध्ये ठेवतात. तिथे त्याला निद्रा सुखही मिळत नाही, स्वच्छपणाही मिळत नाही. तर त्या रोगग्रस्त जीव जो आहे हा सगळ्या ठिकाणी त्याला निरनिराळ्या प्रकारचे पशु पक्षी जे त्यांनी मारलेले आहेत ते पुन्हा त्याला तिथे डवसतात किंवा चावत असतात, आणि त्यामुळे जो इकडे तिकडे बघतो. आणि जो मनुष्य यज्ञ करताना उपेक्षा करतो धर्माची अशी व्यक्ती सुद्धा या नरकामध्ये पडतात. त्यानंतर पशूंची हिंसा करणारा त्यांना प्राणरोधक नाम. तुकाराम महाराजांच्या एका अभंगात सांगितलं आहे की प्रवचन ऐकताना जो बोलतो त्याला बेडकाचं शरीर प्राप्त होतं, म्हणून कुणी बोलू नका. तर त्याच्यामध्ये पशूंची हिंसा करतात त्यांना प्राणरोध नामक नरक प्राप्त होतो. यमदूत त्याला नेम धरून बाण मारतात. जे जिव्हाडोबी पुरुष लोकी मांस खाण्यासाठी दांभिकपणे यज्ञ यागादी करून पशूंना मारतात ते पशु लोक परलोकी विशेषण नामक नरकात पडतात. कुणी कुणी आपल्याला सांगते की तुम्ही हा यज्ञ करा, अशी पशूची हत्या करा, त्यानंतर तुम्हाला हे सुख प्राप्त होईल. आणि म्हणून त्या लोकांना सांगितलं की दांभिकपणे, हा दांभिकपणा आहे. शास्त्रामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये भगवान सांगत नाहीत की तुम्ही मांसाहार करा किंवा मांस कुठल्या प्राण्याची हत्या करा. आणि म्हणून जे लोक दांभिकपणे म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध करतायत अशा लोकांचं काय होतं, इथे वर्णन केलेलं आहे पहा की ते लोक अशा अनेक प्रकारच्या यज्ञ यागादी करून पक्षांना मारतात ते विशेषण नामक नरकात पडतात. त्यांना अनेक प्रकारच्या यातना देऊन सरासर तिथे त्यांचं शरीर कापलं जातं. त्यानंतर जो कामांध होऊन आपल्या वर्णाच्या अन्न स्त्रीला बलात्काराने बघतो त्या पापी पुरुषाला परलोकी यमदूत रेताच्या प्रवाहात पाडून त्याच्याकडून रेत प्राशन करावितात. हाच लालभक्ष नरक होय. या लोकांमध्ये जे राजे अथवा राजाचे अधिकारी पुरुष चोरी करतात, आग लावतात, विष घालतात आणि गावाला किंवा व्यापारी लोकांच्या तांड्याला लुटतात ते मृत्यूनंतर सारमेयादान नामक नरकात पडतात. आणि तिथे वज्रासारखे दाढा असणारे श्वानरूपी यमदूत मोठ्या आवेशानं त्याला फाडून खातात. जो मनुष्य या लोकी साक्ष देताना द्रव्य देण्याघेण्याच्या व्यवहारात किंवा दान देताना कोणत्याही कारणाने खोटे बोलतो त्याला अर्वाची नामक नरक प्राप्त होतो. असा मनुष्य पर्वती तिथे गेल्यानंतर 100 योजने उंच अशा पर्वताच्या शिखरावर नेतात व त्याला खाली डोकं वर पाय करून त्याला नरकामध्ये ढकलून देतात. आणि मग तो खाली जलाशयासारखा पृष्ठभाग दिसतो, परंतु तो असतो मात्र दगड. आणि अशा याच्यावरती त्याचं डोकं आपडतं आणि तिथे पुन्हा तो छिन्न विछिन्न त्याचे तुकडे शरीराचे तेळावडे तुकडे तुकडे होतात, पण तो मरत नाही. मग त्याला पुन्हा धडधाकड करतात, पुन्हा वर घेऊन जातात, पुन्हा ढकलून देतात. तर जो स्त्री अथवा दुसरा कोणीही व्रतस्थ पुरुष मोहाने सुरापान करतो म्हणजे दारू पितो त्याला नरकात गेल्यावर यमदूत त्याच्या उरावर पाय येऊन त्याच्या मुखात लोखंडाचा तप्त रस ओततात. आता तो गैरवारमधून पाट्या करतोय, परंतु सांगितलेलं आहे की तो यमदूत तिथे गेल्यानंतर, कारण तो दारू पिताना फार मजेने पितो, लोखंडाचा रस कोण पिणार? मग त्याच्या उरावरती पाय ठेवतात जमदूत आणि त्याच्यावरती तप्त लोखंडाचा रस ओततात. हा हॅपी बर्थडे. तर सगळं त्याला आठवतं त्यावेळेला की अरे रे, मी या मित्राच्या नादाला लागून ह्या पार्ट्या केल्या, त्यावेळेला आम्हाला जर प्रवचन ऐकलं असतं वृंदावन महाराजांचं तर बरं झालं असतं. कमीत कमी आजपासून तरी ह्या गोष्टी सोडा. तर हा तिथे त्याच्या छातीवर पाय ठेवून लोखंडाचा तप्त रस त्याच्यात सोडतात. त्यानंतर जो मनुष्य स्वतः अधम असूनही मीच मोठा याचा प्रतिष्ठित अभिमान बाळगतो आणि पूज्य पुरुषांचा बहुमान करत नाही, तो जिवंत असूनही मेल्यासारखाच असतो आणि म्हणून तो अशा नरकामध्ये, त्याचं नाव शारकर्दम आहे, अशा नरकात जाऊन पडतो. तिथे खाली डोकं आणि वर पाय करून तो अनेक दुर्धर यातना भोगतो. नंतर अग्नीमध्ये हवन केल्याखेरीज भक्षण करणारा मनुष्य परलोकी कृमी भोजन नामक षटकात जाऊन पडतो, नरकामध्ये जाऊन पडतो. जो भगवंताला अर्पण अन्न करून खात नाही तो कृमी भोजन, म्हणजे जिथे सगळे कृमी त्याला खातायत अशा नरकात तो जाऊन पडतो. तर अशा कृमींच्या कुंडामध्ये तो स्वतः कृमीहून पडतो आणि इतर कृमी त्याला खाऊ लागतात व तो त्या कृमीनाच खात असतो. ज्याप्रमाणे जितकी वर्षे त्याचे पाचक असेल तितकी वर्षे त्याला तिथे यातना भोगाव्या लागतात आणि म्हणून तिथे अशा बळजबरीनं हरण करतो दुसऱ्याचं द्रव्य, रत्न किंवा पैसा. तर अशाला यमदूत संदेश नामक नरकात घेऊन जातात. तिथे आधी तापवून केलेल्या चिमट्यांनी त्याच्या अंगाचे लटके ओरवडून काढतात. जो पुरुष गमन करण्यात अयोग्य अशा स्त्रीशी गमन करतो किंवा जी स्त्री अगम्य अशा पुरुषाचे निर्माण होते त्या उभयताना यमदूत परलोकी चापकाने बडवतात आणि पुरुषाला तापलेल्या लोखंडी स्त्री स्वरूप पुतळ्याला, स्त्रीला तापलेल्या लोखंडी पुरुष स्वरूप पुतळ्याला आलिंगन द्यायला लावतात, म्हणजे त्याला त्या पुतळ्याची घट्ट आवळून बांधतात. जो पुरुष या लोके पशु इत्यादिकाशी गमन करतो तो वज्रकंटकशाली नरकात जाऊन पडतो. हा सगळा अवैध संबंधाचा आहे जो आपण कलियुगामध्ये पाहतो. तर अशा अतिशय भयानक, म्हणजे त्याला तप्त अशा लोखंडाला आलिंगन द्यायला लावतात. तर हे सगळे नरकाचे प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये याचं वर्णन केलेलं आहे की कसं त्याला तो इथं गमन करतो इकडे तिकडे मनाप्रमाणे, परंतु त्याला अशा प्रकारच्या तप्त अग्नीच्या पुतळ्याला त्याला जबरदस्तीनं आलिंगन देऊन त्याला बांधून ठेवतात. तर जो वृक्षासारखा वृक्ष त्याला सावरी नावाच्या सावरीचं झाड असतं काटेरी, त्याला वृक्षावर चढवून जम फराफरा त्याला खाली ओढतात आणि जे लोक धर्ममार्गाचा उद्देश करतात त्याला परलोकी वैतरण नामक नदीत पडावं लागतं. जे लोक धर्ममार्गाचा उपहास करतात किंवा धर्ममार्गाने चालणाऱ्यांचा उपहास करतात, ज्यांना कृष्णाची भक्ती नीट करू देत नाहीत, अशा व्यक्तींचे काय हाल होतात त्याचं इथं आहे बघा. की ते लोक विष्ठा, मूत्र, पूर, रक्त, केस, नखे, हाडे, मांस इत्यादी ठिकाणी वाहणारी ही नदी आहे वैतरणा. आणि याच्यामध्ये त्याला आणि याच्या भोवती नदीत पडलेल्या प्राण्यांना या अशा घाण्याच्या जागामध्ये त्या जीवाला ठेवलं जातं आणि तिथून तो मुक्तही होत नाही, मरतही नाही आणि अशा नदीमध्ये ते वाहत राहतात आणि आपल्या पापकर्माचे पारोमास स्मरण करत ते दुःख, यातना आणि पश्चाताप करत राहतात. त्यानंतर जे श्रेष्ठ पुरुष हे लोक शुद्धतेचे व आचाराचे नियम सोडून निर्लज्जपणे हीन स्त्रियांशी किंवा पुरुषांशी गमन करतात आणि पशुसारखे यथेच्छेप्रमाणे वागतात, ते सुद्धा मरणानंतर फू, विष्ठा, मूत्र, कफ व मळ यांनी परिपूर्ण असलेल्या पुयोध नामक शरीरात पडतात. याचं कारण का की हे शरीर जे आहे मध्ये स्त्रीचा असो पुरुषाचा असो याच्यात काय आहे? विष्ठा, मल, मूत्र, दांड हे सगळ्या घाणेरड्या वस्तू आहेत आणि त्याच्याशी तो गमन करण्याची इच्छा करतो आणि अशा व्यक्तीला मग त्या नरकामध्ये टाकलं जाते. तर तेच आहे शरीर, विष्ठा, मल, मूत्र. आणि म्हणून याचं वर्णन केलेलं आहे की याचे अशा मरणानंतर सुद्धा विष्ठा, फू, मूत्र, कफ आणि मळ आणि परिपूर्ण असलेल्या पयोध नामक नरकामध्ये ते पडतात आणि त्यातील अतिशय किळसवाणी पदार्थ भक्षण करतात. कारण इथेही तेच केलेलं आहे. तर त्यानंतर या लोकी जे पुरुष नरमेध करतात किंवा ज्या स्त्रिया नरमांस भक्षण करतात ते यमसदनी गेले म्हणजे पशुप्रमाणे मारलेली जी माणसे असतील तीच राक्षसगण होऊन त्यांना खाटकाप्रमाणे कुऱ्हाडीने जागोजाग तोडतात, त्यांचे रक्त पितात, त्यांचे मांस भक्षण करतात, हर्षाने नाचतात आणि गातात. तसं तुम्ही आपण करतो इकडे बिचाराचा बोकडाचा जीव जातो आणि आपण हर्षाने नाचतो गातो, तसं त्या व्यक्तीचं पण ते गाताना बोकड नाचतात. तर जेव्हा आपण करतो तसं बरोबर आपल्याला तिथे दुसरीकडे प्राप्त होतं. त्यानंतर त्याचे रक्त पितात, त्याचं मांस भक्षण करतात, राक्षसगणांच्या मांसांचे आनंदाने नृत्य वगैरे केलेले असते. हा रक्षोघण भोजन म्हणजे राक्षसांचं भोजन असा नावाचा हा नरक आहे. तर काही लोक वनात गावात निरपराधी खाण्यापाण्याच्या मिशास विश्वास दाखवून जवळ आलतात. ते जवळ आले म्हणजे त्यांना शुळाने टोचून अथवा सुराधिकांनी बांधून ते आपले खेळणे असे समजून त्यांना यातना देतात. विशेषतः लहान मुलं हा प्रकार करतात. की किडे जे आहेत त्यांना दोरीने बांधतात किंवा मुंगीला त्रास देतात त्यांना मारतात असे जे आहेत तर ह्या लोकांना जे सांगितलेलं आहे की सर्व बाजूने त्याला पकडतात आपण लहान मुलं पण खेळतात पक्ष्यांची काही काही लोक तर हे लोक जे आहेत हा तीक्ष्ण चोचीने सर्व बाजून त्याला टोचत असतात त्याला काय करतो हा यमदूत जो आहे ते परलोकी गेल्याला सुळावर चढवतात तिथे त्याचा जीव क्षुधा आणि तृष्णा यांनी कासावीस होतो तिथे कंक गिधाडे वगैरे पक्षी आपल्या तीक्ष्ण टोचीने त्याला सर्व बाजूने टोचीत असतात त्यावेळी त्याला आपल्या पापकर्माचे स्मरण होते आणि म्हणून हा शूलप्रोत नामक नरम काय आणि त्यानंतर तिथे सर्पासारख्या क्रूर स्वभावाचे जे पुरुष प्राण्यांना विनाकारण दुःख देतात ते मरण पावले म्हणजे दंडशोक नामक नरकात जाऊन पडतात त्या ठिकाणी पाच तोंडांचे सात तोंडांचे कित्येक सर्प आहेत ते त्यांच्या जवळ येऊन त्यांना उंदराप्रमाणे मिळून टाकतात जे पुरुष या लोकी प्राण्यांना अंधकोपात धान्याच्या पेवात अथवा कोठारात किंवा गुहेत कोंडून ठेवतात ते परलोकी गेल्यावर यमदूत त्यांना त्याच स्थानामध्ये कोंडून ठेवतात तेथे ते विषारी अग्निपासून निघालेल्या धुराने गुदमरून जातात हा अवट निरोधन नरक होय जो गृहस्थाश्रमी पुरुष आपल्या घरी आलेल्या अतिथीवर किंवा पाहुण्यावर वारंवार संतापतो आणि आपल्या दृष्ट नेत्रांनी त्यांना आता जाणतो की काय अशा रीतीने पाहतो त्यांची दृष्टी पातकी असते आणि असा पापी मनुष्य मृत्यूनंतर नडकात पडला म्हणजे तेथे गिधाडे कंक काक वट इत्यादी पक्षी त्याचे डोळे बलात्काराने फोडून बाहेर काढतात या जगात काही लोक असे असतात की त्यांना आम्ही श्रीमंत आहे असा अभिमान वाटतो या अहंकारामुळे त्याची दृष्टी जी आहे ही नेहमी वक्र असते आणि त्याच्या मनात सर्व मनुष्याबद्दल प्रत्यक्ष आई बाप गुरु यांच्याविषयी सुद्धा हे आपले द्रव्य हरण करतील की काय अशी यांना भीती वाटत असते आणि या द्रव्य नाशाच्या चिंताने त्यांचे हृदय आणि मुख दोघेही शुष्क होतं आणि त्यामुळे त्यांना सुख कधीही प्राप्त होत नाही आणि ते पिशाच्याप्रमाणे या लोकी द्रव्याचे केवळ भक्षण करत राहतात द्रव्य मिळवण्यासाठी वाढवण्यासाठी आणि त्याचे भक्षण करण्यासाठी त्यांच्या हातून अनेक पातकं होतात हे पहा आपण या कलियुगामध्ये पाहतो आपलं वाटतं की यांना कशी काय शिक्षा होत नाही त्यांच्या सगळ्यांना पुढे त्या शिक्षा त्यांची वाट पाहत आहेत तर असे जे लोक आहेत की वाटेल त्या मार्गाने पैसे कमवतात त्यांच्या हातून अनेक पातकं होतात आणि असे लोक परलोकी गेल्यावर सुचिमुख नामात नरकात पडतात त्या ठिकाणी पिशाच्याप्रमाणे त्या लोकी द्रव्याचे केवळ भक्षण करत असतात द्रव्य मिळवण्यासाठी वाढवण्यासाठी अनेक पातकी ते करतात आणि म्हणून ते परकी गेल्यावर तिथे गेल्यानंतर ज्याप्रमाणे शिंपी कपडे शिवतो तसेप्रमाणे यमदूत यांचे शरीर दोऱ्याने शिवतो त्यांचे हे पाप जे आहेत ते त्याला आठवतात त्यावेळेला सर्व अधर्मी लोक आपापल्या पापकर्मानुसार त्या त्या नरकात प्रवेश करतात आणि त्यासाठी हे जे आपण पाहिले नरकाचे प्रकार हे सगळ्या ह्या शिक्षा आहेत या फक्त दिग्दर्शनात वर्णन केलेल्या आहेत सांगण्याचा उद्देश एवढा आहे की सगळी कर्म ही सारखी नसतात तुम्ही कुठलंही कर्म केलं त्याचं फळ जे आहे ते तुमची वाट फक्त आहे फक्त कुटस्थ किंवा प्रारब्ध किंवा बीज रूपानं ते तुमच्या अंतकणामध्ये भगवंताने ठेवलेलं आहे म्हणून आता जे तुमच्यावर दुःख येतं हा पुरावा आहे की तुम्ही काहीतरी पूर्वी पाप केलेलं आहे म्हणून या दुःखातून पाप आणि पुण्य ह्या कर्मामध्ये आपल्याला पडायचं नाही पाप केलं तर हे सगळे नरक आपल्याला भोगावे लागतील पुण्य केलं तर काय होईल की आपण स्वर्ग किंवा इंद्रा जिथं अप्सरा नाचतात किंवा सुरापान प्यायला मिळतं अशा ठिकाणी जाऊ पण तिथे गेल्यानंतर सुद्धा ब्रह्मा एवढं जरी आयुष्य प्राप्त झालं जरी आपण चांगलं कर्म केलं पुण्यकर्म एकही कर्म वाईट केलं नाही जरी सुद्धा आपण ब्रह्मा याचं आयुष्य आपल्याला प्राप्त होतं आणि हे कर्म जे आहे जरी हा भगवान सांगत की आ ब्रह्मभुजान लोका पुनरावर्तीन अर्जुन जरी जेवढं चांगलं कर्म केलं तरी तुम्हाला ब्रह्मलोकामध्ये जाल आणि पुन्हा तिथे तुम्हाला पुनरावर्तीन पुन्हा हे शरीर तुम्हाला प्राप्त होणार बरं किती प्रचंड आयुष्य आहे ब्रह्माचं हे ब्रह्माचं आयुष्य जरी तुम्हाला प्राप्त झालं तरी तुम्ही या कर्माच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही आणि म्हणून मी कर्म करणं हा फक्त भगवद्गीतेचा संदेश नाहीये आणि त्यासाठी कशी कर्म केल्यानं कशा प्रकारचं फळ मिळतं हे थोडक्यामध्ये आपण आज पाहण्याचा प्रयत्न केला तर असं समजू नका की मी सगळं चांगलंच कर्म करतोय प्रत्येक कर्म जे आहे म्हणून भागवतने सांगितलं आहे की इंटेलिजंट मॅन परफॉर्म सच ऍक्टिव्हिटीज तो पुढचं जे त्याचा परिणाम होणार आहे बिफोर परफॉर्मिंग एनी ऍक्शन ही थिंग्स अबाउट दी ऍक्टिव्हिटीज तर पुढे त्या कर्माचं काय फळ मिळणार आहे हे तो पाहू शकतो आणि तुम्हीही ते पाहू शकाल जर भगवद्गीता जशी आहे तशी भगवंताकडनं ऐकली तर की कुठल्या कर्माचं काय फळ होणार आहे म्हणून भगवान गहना कर्मणोगती तर तुम्हाला हे जाणून घ्यायची आवश्यकता नाही की पाप कर्म केल्यानं काय होतं आणि ते आपल्याला करायचं नाहीये पुण्यकर्म केल्यानं काय होतं जे सर्वसाधारण लोक करण्याचा प्रयत्न करत असतात सात्विक लोक तर ते वरच्या लोकांवर जातात स्वर्ग लोकांमध्ये किंवा महर लोकांमध्ये पण तिथे जाऊन सुद्धा पुनरावर्तीनं अर्जुन भगवान सांगतायत की पुन्हा म्हणजे पुन्हा तुम्हाला शरीर प्राप्त होतं ज्याचा परिणाम आहे जन्म मृत्यू जरा आणि व्याधी आणि म्हणून भगवान सांगतायत आपल्याला की या पाप पुण्य ह्याच्या पलीकडे हे द्वंद्व आहे म्हणून भगवान ते द्वंद्वमोह निर्मुक्त भजन्ति माम दृढवर्ता द्वंद्वमोह त्रैगुण विषयात वेदात निस्त्रैगुण भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्व निर्योगक्षेम आत्मवान निर्द्वंद्व द्वंद्वातून मुक्त पाप आणि पुण्याचा. म्हणून हे जे कर्म आहे आपण अनेक वेळेला अनेक इच्छेने आपण बदलत 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 करत राहतो तर हे जे आहे प्रत्यक्ष ब्रह्माचं आयुष्य जरी आपल्याला प्राप्त झालं तरी आपलं कर्म सुटत नाही आणि यातनं सुटायचं कसं तर आपण म्हणतो की कर्म जे आहे हे समजून घेतलं तर हे किती काळ चालत राहतं काळ जो आहे हा किती प्रचंड आहे याचा आपण उद्याच्या प्रवचनामध्ये अभ्यास करू. हरे कृष्ण. मागे प्रश्न आहेत थोडा राहून गेला. कर्म अकर्म आणि विकर्म म्हणजे काय. कर्म याचा अर्थ शास्त्राप्रमाणे करणं म्हणजे ज्याचं वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. दुसरा जो आहे विकर्म म्हणजे शास्त्राचं विरुद्ध करणं आणि अकर्म म्हणजे स्वतःच्या स्वभावानुसार करणं. तर सगळी कर्म सारखं नसतात याचं कारण सत म्हणजे सत्यानं जे कर्म करणं. सत्य काय आहे आपण शरीर नाही आत्मा म्हणून सत्कर्म म्हणजे आत्म्याच्या स्तरावरती भगवंतांनी सांगितलेल्या आत्मेप्रमाणे कर्म करणं आणि त्याप्रमाणे आपण उदाहरण देतो. एक उदाहरण आहे की जसं कोणी मिलिटरीमधला व्यक्ती असतो ती मिलिटरीतली व्यक्ती जी असते उदाहरण सैनिक हे सैनिक जो आहे त्याचं कर्म काय आहे दुसऱ्याला गोळा घालणं आणि ठार करणं. पण ज्यावेळेला ते दुसऱ्या शत्रूच्या देशाच्या विरुद्ध व्यक्तीला ठार करते त्यावेळेला त्याला लोक सत्कार करतात आणि तीच बंदूक तोच द्वेष आणि त्याच गोळ्या घेऊन तो खेड्यामध्ये गेला आपल्या गावामध्ये आणि तिथल्या जर लोकांनी ठार केलं त्याला फाशी होते. म्हणून त्याचं कर्म कुठलं आहे की जे त्याला गव्हर्नमेंट सांगतो तो केलं तर त्याचं ते कर्म त्याच्या विरुद्ध केलं त्याच दिसायला तेच आहे तीच गोळी तीच बंदूक तीच हत्या तेच माणूस परंतु परिणाम मात्र त्याला फाशी होते. त्याप्रमाणे कर्म याचा अर्थ शास्त्राप्रमाणे भगवंत जे सांगतात त्या परमाप्रमाणे शक्यतो पुण्यात करायला गुढ असणं हे कर्म. त्यानंतर विकर्म जो हे स्वतःला शरीर समजतो तो कधीही चांगलं कर्म करत नाही. न्यूनम प्रमत्त कृते विकर्म यद इंद्रियात प्रियते आपणवती या इंद्रियाला जे सगळं काही समजतो डोळ्याला पाहिजे ते बघतो कानाला पाहिजे ते ऐकतो जिभेला पाहिजे ते खातो अशा प्रकारे जो कर्म करतोय हे कर्म जे त्याला विकर्म त्याचा परिणाम दुःखच होतो. आणि तिसरं जे आहे अकर्म त्याला कुठल्याही प्रकारचे परिणाम नाही आहे ते म्हणजे सत्कर्म म्हणजे भगवंताने सांगितलेल्या आज्ञेनुसार सत्य म्हणजे भगवंत जे सांगताय त्यानुसार कर्म करणं त्याला फळ का नाहीये कारण तो आपला स्वभाव आहे. आणि म्हणून हे सांगितलं पाहिजे कर्मणा गहनो गती कर्म काय अकर्म काय आणि विकर्म काय हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे. जरी दिसायला वरवरती सगळं सारखंच असलं तरी कर्म आपल्याला पुण्यफळापर्यंत घेऊन जातं आणि विकर्म पापकर्म म्हणजे हे आपण नरकाचे जे प्रकार पाहिले या नरकामध्ये आपल्याला घेऊन जातं आणि अकर्म जे आहे ते आपल्याला जीवाचा जो स्वभाव आहे त्यानुसार तो आपल्याला पुढे घेऊन जातो. हा प्रश्न आहे की हिंदू धर्मात एखादी व्यक्ती मृत पावल्यावर तिथे राग झाल्यावर प्रत्येक जण नैवेद्य ठेवतो कावळ्या नैवेद्य खावल्यानंतर व्यक्तीची इच्छा पूर्ण झाली असे समजतो तर खाल्ला नाही तर जीव कोणत्या तरी गोष्टीसाठी अडकून राहिला समजतो हे सत्य आहे का. हो हे सत्य आहे. तर आपण पाहिलं की शक्यतो मनुष्य हा वाईट कर्मच करतो कारण तो इथं त्याच्यासाठी चाललेला आहे. म्हणून ही शास्त्रामध्ये आहे अर्थात भगवद्गीतेचा याच्या काही संबंध नाही पण हा वेदामध्ये सांगितलेला एक मार्ग आहे की आपल्या पितरांच्यासाठी तो जिथे कुठे असतील तो विष्णूला प्रार्थना करतो. तुम्ही प्रयाग काशीत गेला ते विष्णूचं मंदिर आहे म्हणून काशीला जातात सगळे लोक गंगेमध्ये त्याच्या अस्थी सोडण्यासाठी तिथे गेल्यानंतर विष्णूला प्रार्थना करतो कुठेही असे ना माझा बाप कुठल्याही योनीमध्ये त्याला तुझ्याकडे घेऊन जा आणि त्याचा हा साध्य प्रकार आहे. परंतु भगवद्गीतेचं जो पालन करतोय त्याला हे काय करायची गरज नाही. शिक्षा कुणाला होते मी सांगितलेलं आहे की आपल्याला तीन प्रकारचे शरीर आहेत ते सच्चिदानंद हे आपलं शरीर आहे त्यानंतर मन बुद्धी आणि अहंकार आणि तिसरं आपलं हे शरीर. पण आपलं शरीर सोडतो कुठलं हे शरीर जे पृथ्वी आपते वायू आणि आकाश यांनी बनलेलं आहे. तर तुम्ही जसं गुलाबजामचं उदाहरण दिला गुलाबजाम खातो कोण हे शरीर खातं का मग तो मेल्यानंतर सुद्धा खाल्ला पाहिजे म्हणजे तुम्ही गुलाबजाम खात नाही तर गुलाब जो खातो त्या व्यक्तीला शिक्षा होते ते कोण तुम्ही आत्मा या स्वरूपामध्ये आणि मन बुद्धी आणि अहंकार तुम्ही समजतात की मी हे शरीर आहे आणि त्या मन बुद्धी अहंकाराला हा त्रास होतो, ते शरीर आहे त्याला त्रास होतो. लहान मुलाचा प्रश्न आहे, बिचारे आई त्याला त्रास देत असेल. ते नरकामध्ये प्रकार ऐकले तर ज्या मुलांच्याकडे वाईट नजरेने आई पाहते त्याला कोणती शिक्षा होते? वास्तविक आपण सगळेच जण या जगामध्ये वाईट आहोत, म्हणजे आपली आई असो किंवा आपण असो. जर खरोखरच आपण पाहिलं की भगवंताचं भक्त, जसं प्रल्हाद उदाहरण आहे, चांगला प्रश्न आहे, मुलाचा जरी असला तरी प्रल्हाद आहे, याच्याकडे त्याची हिरण्यकशिपू कुठल्या दृष्टीनं पाहत होते की हा मला जे पाहिजे होते करत नाही, परंतु तो भगवंताचा भक्त होता आणि म्हणून हिरण्यकशिपूला शिक्षा काय झाली? स्वतः नरसिंहाने त्याचा येऊन छाती पाडले. याप्रमाणे आपण आता वाचलं की जे लोक, जर तो मुलगा भगवंताचा भक्त असेल आणि मग आई किंवा वडील त्याला त्रास देत असतील तर त्याला नरकामध्ये घेऊन जातात. कुठल्या नरकामध्ये ते वर्णन ऐकलेलं आपण? जीवाला शिक्षा देणारे यमलोकातून पापी जीवना त्यांच्या कर्मासमोर इतरांना काय फळ मिळते? तसं जीवाला शिक्षा देणारे शिक्षा देण्यासाठी नियुक्ती केलेली आहे. जसं फाशी देणाऱ्याला तो जो व्यक्ती आहे त्याला सरकार नियुक्त करतं आणि म्हणून त्यांनी खून केला असं म्हणत नाही, त्याने फाशी दिली असं म्हणतात. ज्या व्यक्तीने खून केलेला आहे त्याला ही व्यक्ती त्याचाही खून करते आपण त्याला फाशी म्हणतात, याचं कारण का ती शिक्षा आहे. पण हे यमदूत जरी दुसऱ्यांना शिक्षा देण्याची शिक्षा करत असले तरी त्यांना मात्र कोणती शिक्षा नाही, याचं कारण का? यमाच्या आदेशानुसार या दुसऱ्यांना शिक्षा देत आहेत पण त्यांना कुठल्याही शिक्षा नाही आहे. आंबट फळ अथवा कडू भाजीपाला कोणत्या गुणात मोडतो? सात्विक, राजसिक, तामसिक. ह्याच्यामध्ये जे साधारण भाजीफळ हे जे आहेत, कैरी, आंबट, चिंच, मुळा, कारले, हे जर आपण भगवंताला अर्पण न करून खाल्ले तर हे सगळे तामसिक आणि राजसिक गुणामध्ये मोडतात. भगवंताला अर्पण करून खाल्ले तर ते सात्विक गुणामध्ये. कर्म दिसायला एकच आहे खाणं, परंतु ते सुद्धा अनेक अनेक प्रकारचं आहे. त्यानंतर मांसाहारी हे मुक्ती सॉल्व्हेशन हा मुख्य आहे, हा प्रश्नच काय समजत नाही. पाठीमागे गहू, चावळ, शेंगदाणे, साबुदाणा माझ्याकडे नाही, हा शरीराची हाल करतात. आपण सांगितलं की शरीर आत्मा जो आहे हा, जसं आपण पाहिलं की ऊर्ध्व गच्छंती सत्वस्था मध्ये तिष्ठंती राजसा अधो गच्छंती तामसा, सात्विक कर्म केलेला आत्मा जो आहे हा वर जातो. जसं एक कपडे तुम्ही घरात काढून ठेवता, हँगरलाच ते कपडे असतात, तुम्ही मात्र ऑफिसमध्ये बसलेले असता. तर त्याप्रमाणे तुमचा देह जरी इकडे जाळला जातो तरी तुम्ही मात्र कुठेतरी कर्माची फळ भोगत आहात. सारीला मुक्ती नाही. त्याने मांसाहार करायचा सोडून दिला पाहिजे पहिला, आणि आयुष्यभर स्वतः कधी नाही केला पाहिजे आणि दुसऱ्यांना करू नये हेही सांगितलं पाहिजे. तर शाकाहारी असतील ते म्हणतील की हा आम्ही फार भाग्यवान होतो, परंतु जे शाकाहारी आहेत जे भगवंताला अन्न अर्पण न करता खातात ते सुद्धा झाडाची फळाची हत्याच करतात, पण ते सुद्धा भगवंताच्या दृष्टीनं मांसाहारी आहेत. आपण सर्वजण एका दृष्टीनं मांसाहारी आहोत, म्हणून जे भगवंताला अन्न अर्पण न करता आपण खातो हे सगळं मांसाहारीमध्ये मोडतो, कारण की हत्याच आहे. आपण भाजीची हत्या करतो, हा आंबा कापतो, नंतर पेरू कापतो, कलिंगड कापतो, ती पण हत्याच आहे. त्यानंतर दूध शिजवतो त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, ती पण हत्याच आहे. म्हणून जो व्यक्ती भगवंताला अन्न अर्पण न करता स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी खातो आहे ती व्यक्ती अन्न खात नाही, पाप खात आहे. हे कोण सांगताय? स्वतः भगवंत. यज्ञ अशिष्ट शिला असेल तो मुच्यंते सर्व किरविषयी भंजनते ते तो अघम पापम पचनते आत्मकार. भगवान सांगतात की जी व्यक्ती मला अन्न न अर्पण करता खाते आहे ती व्यक्ती अन्न खात नाही आहे, पाप खाते आहे. म्हणून एका दृष्टीनं सगळेच मांसाहारी आहेत, परंतु त्यातल्या त्यात दुसऱ्या जीवाची हत्या करणं म्हणजे पशु पक्षी हा सगळ्यात घाणेरडा प्रकार आहे. आणि म्हणून अशा व्यक्तीनं आपण पाहिलं की त्या प्राण्याच्या शरीरावर जितके म्हणून केस आहेत तितके सहस्त्र वर्ष त्याला नरकामध्ये तेलामध्ये तापवून त्याला तळून खातात. हीच तुमची मुक्ती. यात फरक काय? कर्तव्य म्हणजे भगवंताने जे आपल्याला सांगितलेलं आहे ते करणं, आणि कर्म म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे जे आपण करतो, ज्याच्या बंधनातून आपण स्वतःहून सुटू शकत नाही. श्री कृष्णाचा अवतार असताना त्याची पूजा करणाऱ्या समाजात कमी का दिसतात? कारण लोक बुद्धालाही समजत नाही आणि कृष्णालाही समजत नाहीत. तरी बुद्ध हा कृष्णाचा अवतार आहे म्हणून कृष्णाची उपासना केल्यानंतर त्या बुद्धाची सुद्धा होते, आणि बुद्धाने सुद्धा तेच शास्त्र सांगितलेले आहे त्या काळानुसार. बुद्ध हे कृष्णच आहे, परंतु आजकाल या लोकांना काही लोक चुकीच्या मार्गदर्शना घेऊन जात आहेत. त्यांना जर समजून सांगितलं की बुद्ध कोण आहे आणि कृष्ण कोण आहे, दोघांची आज्ञा सारखाच आहे की मला शरण्या, बुद्धम शरणम मम, कृष्णही तेच सांगते की मला शरण्या आणि बुद्धही तेच सांगते की मला शरण्या. म्हणजे त्यांच्या नावाखाली हे लोक स्वतःला त्यांच्याकडनं शरण घेतात, स्वतःला पाहिजे ते सांगतात, नाही तर त्यांना सवलती मिळत नाही. आत्मा परमेश्वराचा अंश का आहे तर तो शरीराला परमेश्वराची आठवण सतत का करून देत नाही, तो सतत विसर का पडतो? इच्छा द्वेष समुख्येनं द्वंद्वमोहेनं वाढता. आपण इच्छाच करत नाही भगवंताची आठवण करण्याची, आणि इच्छा केल्यानंतर आपली इच्छाच उपयोगात नाही, भगवंताची इच्छा काय हे पाहिलं पाहिजे. आपण इच्छा करतो की भगवंताची आठवण करावी, परंतु कशी आठवण करावी त्या भगवंताच्या इच्छेनुसार आपण केलं पाहिजे, आणि ते आपण करत नाही म्हणून आपल्याला विसर पडतो भगवंताचा. आता सगळे लोक करतात, देवाची उपासना करतात, यज्ञ करतात, परंतु भगवंताने सांगितल्याप्रमाणे ते करत नाहीत, आणि म्हणून त्यांना पुन्हा भगवंताचा विसर पडतो. आणि म्हणून भगवंताचं स्मरण कसं करावं हे प्रत्यक्ष त्या कृष्णाकडनं समजून घ्या. तुम्हाला जर भगवत प्राप्ती करायची असेल तर भगवंत जे सांगतोय याचं पालन करणं हा सोपा उपाय आहे. आपण तो उपाय सोडून बाकीचे हजार उपाय पालन करतो, आणि म्हणून त्याला परमेश्वराचा विसर पडत जातो. आपण सुरापण केल्यास यमयातना, स्वर्गात सुरापण केल्यास यमयातना का नाही? शिक्षाही आहेत, कुठेही तुम्ही करा, यमलोकामध्ये करा नाही तर गिरबार मध्ये बसून करा, कुठेही सुरापान केलात तरी शिक्षाही होणारच. तर तिथे शिक्षा होते, कुठेतरी ज्याच रात्री आपण गटरामध्ये रोडत असतो ती पण एक शिक्षाच आहे. तर त्यानंतर यमलोकामध्ये सुरापान हे तुमची इच्छा नसते, जबरदस्तीने करवलं जातं तुमच्याकडे. आणि तिथले जे सुरापान आहे, सुरा आणि दारू याच्यामध्ये फरक आहे. तर सुरा म्हणजे काय? जसं मध पिल्यानंतर किंवा कधी कधी तुम्हाला आठवत आहे की पाडव्याच्या दिवशी पासून ती खाल्ल्यानंतर सुस्ती येते, तर ती सुस्ती जी आहे ती नशा जी आहे ही दारूची नशा नाही. तर सुरा जी आहे हे आयुर्वेदिक बुटीपासून बनवलेलं रसायन आहे, आणि त्यानं सुद्धा गुंगी येते माणसाला, परंतु ते आजकालच्या दारूची नशा नाही आहे. म्हणून त्याला सुरा, त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा नाही आहे. एवढी शिक्षा की तो इंद्रियतृप्ती करतोय. परंतु दारू पिणारा जो आहे, काही काही लोक समजतात की अरे देवदेवता सुद्धा दारू पितात, परंतु ते दारू पित नाही, सुरापान करतात. हे सूर काय आहे? ते आयुर्वेदिक जडीबुटीपासून बनवलेलं रसायन आहे, आणि त्यातनं नशा जी दारूची येते ती नशा येत नाही. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो बासुंदी खाल्ल्यानंतर काय येते? सुस्ती येते. सुस्ती, सुस्ती आणि नशामध्ये फरक आहे. तर हा सुरा पिल्यानं सुस्ती येते आणि दारू पिल्यानं मस्ती येते. प्रकारचे आहेत ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की सात प्रकारचे आहेत. वर आपण केलं 14 लोकांमध्ये आपण पाहिले सात प्रकारचे आहेत. मानवाचे चार लक्ष प्रकार कसे ओळखावे? त्याच्या त्याच्या भावनेनुसार. आपण पाहतो जगामध्ये कितीतरी प्रकारचे शरीर आहेत. परमेश्वराची फॅक्टरी बघा कशी आहे, की एक शरीर असेल तर त्यासारखं दुसरं शरीर जसं आहे तसं पुऱ्या जगामध्ये तुम्हाला सापडणार नाही. पुऱ्या जगामध्ये एकाचं जर शरीर असेल नीट जसं आहे तसं दुसरं तुम्हाला सापडणार नाही. याचं कारण का? जीव त्या त्या कर्माप्रमाणे तसं तसं त्याला शरीर प्राप्त झालेलं आहे. आणि ह्या 4 लक्ष युनी ज्या सांगितलेल्या आहेत, आपण पाहतो की अमेरिकनांचं तांबडं शरीर, आफ्रिकांचं काळं शरीर, स्त्रीचं शरीर, पुरुषांचं शरीर, पुन्हा त्याच्यामध्ये गिड्डे उंच काळे, त्याची भावना, ह्या सर्वांचं मिळून ह्या 4 लक्ष युनी शास्त्रानं सांगितलं आहे. तसेच की जे आजच्या विषयाशी संबंधित नाही आहे त्याचं आपण पुढच्या प्रवचनामध्ये आपोआप तुम्हाला उत्तर मिळत जातील. हरे कृष्ण. आपण 10 मिनिटं कीर्तन करू. असं नाही आहे की इथं फक्त बसलो आपण म्हणजे कीर्तन. सगळ्यांनी जोराने म्हणा कीर्तन, प्रत्येकाने कीर्तन करायचं आहे.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे 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 राम, हरे राम Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare.